केशव धृता मीन शरीरा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तिरे हविपुल तरे तिष्ठति तव पृष्ठे धरणि धरण किन चक्र गरिष्ठे केशव धृता कूर्म शरीरा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे वसति दशन शिखरे धरणी तव लग्न दशिन कलंक कलेव निमग्न केशव धृता शुकर रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव कर कमल वारे नखा मधुत श्रृंगा दलिता हिरण्य कश्यपु तनु भृंगा केशव धृता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे चलयसि विक्रमणे बलिमद्भुतवाम वदन कीर जनित जन पावन केशव धृता वामन रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे क्षत्रिय रुधिर मये जगत कत पापं पयसि पयसि शमित केशव धृता भृगुपति रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे वितरसि दिक्षुरणे दिक्पतिकमनीया दशमुखमौलिबलिं रमणीया केशव धृता राम शरीरा जय जगदीश हरे जय जगदीश हरे शिव पुषि विषदेव सनम जलदाभा अलहति भीति मिलित यमुना भा केशव धृता हलधर रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे निंदसि यज्ञ विदेह श्रुति जाता सदय हृदय दर्शित पशु घाता केशव धृता बुद्ध शरीरा जय जगदीश हरे जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। लिच निवाह निधने कलयसि करवाला, धूमके तुमिव किमपि कराला। केशव धृता कल्कि शरीरा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। जय दे कविदमुदितमुदारम्, शृणु सुखदं शुभदं भवसारम्। केशव धृता दशविध रूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। जय जगदी, जय जगदी, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। जय जगदी, जय जगदी, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। जय राधा माधव कुंज विहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारे। जय राधा माधव कुंज विहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारे। यशोदा नंदन व्रज जन रंजन, य Yashodanandana Vrajajana Ranjana Yamuna Tiravana Chari Yamuna Tiravana Chari Jai Radha Madhava Kunja Vihari Gopi Jana Vallabha Giri Varadhari
Jai Om Vishnupada Paramahamsa Parivajaka Acharya Ashtodara Shatasri Srimati Divine Grace Sabai Charanarvinda Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Grantara Srimad Bhagavatam Ki Om Namo Bhagavate Vasudevaya Om Namo Bhagavate Vasudevaya Om Namo Bhagavate Vasudevaya
Srimad Bhagavatam Skanda Pahila अध्याय तीसरा अवतारी श्री कृष्ण श्लोक क्रमांक 23
एकोनविंशे विशंति मे वृष्णिषु प्राप्य जन्मनि रामकृष्णं इति भ्रुवो भगवान हरद्भवम् एकोनविंशे विशंति मे वृष्णिषु प्राप्य जन्मनि रामकृष्णामिति भुवो भगवान हरद्भरम् एकोनविंशे विशंति मे वृष्णिषु प्राप्य जन्मनि रामकृष्णाविति भुवो भगवान हरद्वरम्
एकोनविंशे एकोनिसावा विंशति मे आणि विसाव्यात वृष्णिषु वृष्णिवंशात प्राप्य प्राप्त करून जन्मनी जन्म राम कृष्णौ राम आणि कृष्ण इति अशा प्रकारे भुवहा जगाचा भगवान भगवान अहरत हलका केला भरत भार भाषांतर आणि तात्पर्य श्री एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद द्वारा एकोणीसाव्या व विसाव्या अवताराच्या वेळी स्वतः भगवान श्री बलराम आणि श्री कृष्ण यदुवंशात अवतीर्ण झाले आणि जगाचा भार हलका केला. तात्पर्य या श्लोकातील भगवान या शब्दाचा विशिष्ट उपयोग असे दर्शवतो की बलराम आणि श्रीकृष्ण ही भगवंतांची मूळची रूपे आहेत. यासंबंधी पुढे स्पष्ट केले जाईल. भगवान श्रीकृष्ण हे या अध्यायाच्या आरंभी वर्णन केल्याप्रमाणे पुरुषाच्या अवतारातून आलेले नाहीत, तर ते स्वयं मूळचे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. आणि श्री बलराम हे भगवंतांची पहिली अभिव्यक्ती स्वयं प्रकाशरूप आहेत. श्री बलदेवापासून वसुदेव संकर्षण अनिरुद्ध आणि प्रद्युम्न अशा चतुर्विवाहाचा विस्तार झाला आहे. भगवान श्रीकृष्ण हे वासुदेव आणि श्री बलदेव हे संकर्षण आहेत. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजनशलाखया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं प्रदाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपां स्वाग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. सप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ज्यावेळेला कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य शंख वाजवला त्यावेळेला भक्तांच्या अंतःकरणामध्ये उत्साह आणि आनंद निर्माण झाला आणि कौरवांच्या हृदयामध्ये भीती आणि थरकाप निर्माण झाला. हरे कृष्ण. श्री कृष्ण भगवान की. आज सर्वत्र चर्चा कशाची चालू आहे हेच मला उत्तर पाहिजे होतं. मी असतो तरी तेच उत्तर दिलं असतं. पण आज सर्वत्र चर्चा चालू आहे भगवान श्रीकृष्णांच्या अवताराची. तुमच्या जागी असतं तर मीच उत्तर ते दिलं असतं. पण याचा अर्थ आपण किती स्वाईन फ्ल्यूमध्ये भावना स्वाईन फ्ल्यू भावित झालो होतो. जन्माष्टमी असून सुद्धा आपल्याला स्वाईन फ्ल्यू आठवतो. सगळ्यांना आठवलाय तर मी थोडं काहीतरी बोलतो त्याच्याबद्दल. स्वाईन याचा अर्थ आहे डुक्कर. हरे कृष्ण. ब्रिटिश आणि अमेरिकन इंग्रजीमध्ये फरक आहे. ब्रिटिश इंग्रजी जे आपण भारतामध्ये शिकतो त्याच्यामध्ये पिग म्हणतात. पण अमेरिकन लँग्वेजमध्ये त्याला स्वाईन म्हणतात, स्वान नव्हे स्वाईन. तर या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवात जी झाली हे मेक्सिकोमध्ये एका डुकराच्या फार्ममध्ये. आज अमेरिका पाश्चात्य राष्ट्रांमध्ये जसं आपण भाताची शेती करतो तर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये गायीची आणि डुकरांची कोंबड्यांची आणि बकऱ्यांची शेती करतात, म्हणजे त्यांना फक्त खाण्यासाठीच वाढवतात. तर अशा या एका डुकरामुळे एका त्याच फार्मवरती असलेल्या मेक्सिकोमधल्या एका मुलीला त्या डुकराचा रोग झाला. वास्तविक जनावरांचा रोग माणसाला होत नाही, परंतु हे कलियुग आहे, कारण डुकर आणि माणसामध्ये काही फरक राहिला नाही, म्हणून डुकराचा रोग माणसाला झाला. हरे कृष्ण. तर त्या मुली एका मुलीमुळे संपूर्ण मेक्सिको देश बंद पडला होता किती कित्येक दिवस. आणि असाच एक जी माणसं मेक्सिकोतून अमेरिकेमध्ये आली त्या अमेरिकेमध्ये पण हा नंतर पसरला. आणि आपल्याला सगळं अमेरिकन आवडतं, त्यामुळे हा भगवंतानी स्वाईन फ्लू सुद्धा इकडे पाठवून दिला आपल्याला, कारण आपल्याला अनुकरण करण्याची आवड आहे खूप. तर आपल्याला पण हा स्वाईन फ्लू देणगी मिळालेली आहे. तर आज कलियुग जे आहे, सत्स्वरूप महाराज एका प्रवचनामध्ये सांगतात, इंग्रजीमध्ये पहिला सांगतो सोपं आहे समजायला. देर आर टू काइंड्स ऑफ पीपल, वन आर हंबल बाय नेचर, सेकंड इज हंबल्ड बाय नेचर. अरे कृष्णा, ज्यांना कोणाला समजलं नाही त्यांना सांगतो. नैसर्गिकरित्याच काही माणसं नम्र असतात आणि काही माणसाला निसर्ग नम्र बनवतो, परंतु कलियुगातली माणसं एवढी मूर्ख आहेत की दोन्ही असून सुद्धा तो नम्र बनत नाही. आणि याचं उदाहरण म्हणजे काय? विज्ञान. तर आज विज्ञानाचा हा स्वाईन फ्लूच्यामुळे झालेला पाडाव आहे. तोंडावरती रुमाल बांधून फिरावा लागतो. आज विज्ञानिकांना सुद्धा जे म्हणतात की आमचं वैज्ञानिक एवढं पुढे गेलं त्याला एक डुक्कर एवढा त्रास देतोय, भगवंताला अवतार घ्यायची काय गरज नाही. एक डुक्कर पण नव्हे, एक डुक्करातल्या शरीरातला छोटासा जंतू ज्याला आपण पाहू पण शकत नाही. पहा, भगवंताचे एक छोटासा जीवानं पुऱ्या जगामध्ये हाहाकार माजवलेला, एक छोटासा जीव. तर कलियुगामध्ये भगवंताला अवतार घ्यायची काही गरज नाही, कारण भगवंत प्रभुपाद एका प्रवचनाने सांगतात की जसं लहानपणी आपण शाळेमध्ये कोण गेला असाल, सगळेच जण तुम्ही गेला, शाळेमध्ये शिक्षा असायची की दोन दंगा करणारी मुलांना मास्तर काय करायचे, पुढे बोलवायचे आणि काय करायचे, तू याचा कान धर, तो त्याचा कान धर, आणि दोघं मिळून उठाबशा गाळा, आणि मास्तर हसतात आणि सगळी मुलं पण हसतात. त्यामुळे कलियुगामध्ये भगवंताला यायची गरज नाही, राक्षसाची वेळ घालून त्यात का बसा भांडत तुम्ही दोघे, हा आणि मी हसत बसतो, भक्तही त्याच्याबरोबर हसत बसतात, किती मूर्ख आहेत. तर या आता प्रश्न आहे की आपण भक्तांनी या स्वाईन फ्लूने काय करावं. अशाच एका प्रसंगामध्ये मी 1992 साली ज्यावेळेला मुंबईमध्ये दंगल झाली होती त्या प्रसंगामध्ये मी सापडलो होतो. अंगावरती भगवी वस्त्र होती त्यावेळेला आणि मस्जिद बंदरला प्रचारासाठी मी गेलो होतो एकाच. तर दुपारी 12 वाजता प्रसादाची वेळ झाली म्हणून बाहेर पडले, सगळीकडे दंगल चालू होती आणि मस्जिद बंदर आपल्याला माहीत असेल एरिया, हा सगळा मुसलमानांचा एरिया आहे. आणि मी एकटाच रस्त्यावरून सगळीकडे शिक्षुकाट, दरवाजे बंद, सगळीकडे शिक्षुकाट, मी एकटाच चाललो. आणि चालत असताना मला समजलं काय चाललं, एकदम दुकानं बंद झालेत. जवळ एक 200-300 फुटावरून एक 40-50 लोकांचा जमाव आला, काफीर काफीर मारो मारो, हातामध्ये तलवारी आणि काठ्या हे घेऊन माझ्या पाठ लागले. आता मी विचार केला की मी हरे कृष्ण जप करतोय, भगवंतावरती अवलंबून राहायचं म्हणजे काय करायचं, प्रश्न पडला. अशा प्रसंगात आला तरच आपल्याला कळतं काय करायचं, पळालं तर भगवंतावरती विश्वास नाही का, जर नाही पळालं हरी बोल अल्लाह को प्यारा काय करायचं, प्रश्न पडला मला. पण काय करणार, शरीरावरती प्रेम आहे, पळालो. असा पळालो की आयुष्यामध्ये मॅरेथॉनमध्ये भाग घेतला असतो, तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक प्राप्त झालं असतं. आणि पाठीमागला मारो मारो पकडू पकडू, ती 50 लोक तलवार आणि काटे घेऊन माझ्या पाठीमागे, मी एकटाच त्या रस्त्यावरती पळत पळत चाललो. जवळजवळ दमछाक झाला तरी पण काय करणार, जीव प्यारा, पळत सुटलो तरी पण. पळत पळत आलो होते अगदी जवळजवळ 15-20 फुटावरती असे आले. तसं म्हणलं असं की संपलं हरी बोल. ताबडतोब असं वळण घेतलं डाव्या बाजूला आणि तिथं एक मुतारी होती, त्या मुतारीमध्ये शिरलो. काय व्हायचं ती होती हरी बोल. आणि असं काय भगवंताची कृपा माहिती नाही, त्या मुतारीमध्ये अशी खिडकी होती, त्या खिडकीतनं समोर एक घर होतं, त्या घरामध्ये कृष्णाचा फोटो होता, पाखनचोर. हे कृष्णा शेवटी तुझ्या हातात आहे, काय पाहिजे ते. तर ते जी लोक होते त्यांना कळालं नाही मी कुठे गेलो होते, पुढे गेले. मग नंतर 16 माळा जप केल्या, कौरकशोर बाबाजी महाराजांचा अनुभव घेतला की काय असतो जप. आणि अगदी शांत सगळं जोपर्यंत झालं नाही, दुपारी 3 वाजले, 3 वाजता बाहेर आलो. आल्याबरोबर पहिला गेलो महाराजांच्याकडे. महाराज म्हणाले असं असं झालं, मी कृष्ण बाबरामभाऊ तिथं भगवंताला शरण गेलो होतो की नाही, आणि पळालो नाही, पळालो असतो मी मेलो असतो. महाराज म्हणाले दोन्ही योग्य आहे, तुझी भावना काय होती त्यावेळेला हे महत्वाचं आहे. कुठल्या भावनेमध्ये कुठली गोष्ट करतो ह्याला महत्वाचं आहे. पळालं तरी गोष्ट, कारण हिरण्यकश्यपू ह्याला घाबरून सगळे देवदेवता पळतात. तर पळालं तरी योग्य आहे, नाही पळालं तर काय व्हायचं ते होऊ दे. हा दोन्ही हार उभं करून जरी समजा हत्या झाली तरी योग्य आहे जटायूसारखं. तर या भक्त जे आहेत असं नाही आहे की आपल्या शरीराचं रक्षण करत नाहीत, पण कुठल्या भावनेमध्ये करतात, पूर्ण भगवंताला आश्रित ठेवून. आता तुमच्यावरती काय आहे, असं नाही की पळालो वाचलो म्हणून आज तुम्हाला दिसतोय, नसतो तर माहित नाही, अल्लाह को प्यारा हा. तर दोन्ही गोष्टी ज्या आहेत महाराज म्हणाले दोन्ही गोष्टी ठीक आहेत. या भौतिक जगामध्ये भगवंतावरती अवलंबून भगवंताच्या सेवेसाठी आपण जगण्याचा प्रयत्न करायचा, त्यात जर मृत्यू आला तर तेही यश आहे. आणि जर त्याच ठिकाणी हतबल होऊन जटायूसारखं काही करू शकत नाही अशा ठिकाणी जरी आपली हत्या झाली तरी तेही यशच आहे. अंते नारायण स्मृती. आपण त्या क्षणी काय करतो आहोत, तर ज्याने मास्क घातले त्याने असा विचार करू नका की आम्ही फार भगवंतावरती आपला विश्वास नाही आहे, मास्क घातलेले नाही आहेत ते भगवंतावरती पूर्णपणे अवलंबून आहेत. आणि मास्क न घातलेले त्याने असा विचार करू नये काय बघा भगवंतावरती पूर्णपणे अवलंबून नाही आहेत, काय करणार आहे. भगवंताची इच्छा असेल राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे के, भगवंतावरती अवलंबून राहायचं, रुमाल बांधून घ्यायचा, मास्क बांधायची काय गरज आहे. तर ह्याच्यामध्ये मास्क बांधला तरी लक्षात ठेवावं हा जंतू रुमालातनं कुठनंही आत घुसू शकतो. ज्याची इच्छा असली तर आपल्याला दिसत पण नाही, असं नाही की तो मास्क मधनं जाऊ शकणार नाही. आपल्याला माहिती आहे की या निगडीमध्ये डॉक्टरचा मृत्यू झाला ज्यांनी पेशंटला मास्क लावूनच तपासणी केली होती, याचा अर्थ आहे की मास्क मधनं पण आत जाऊ शकतात. आणि ज्यांनी मास्क बांधला नाही त्यांनी असा विचार करू नये की आम्ही पूर्णपणे भगवंतावरती अवलंबून आहोत, पदम पदम येत विपदम न तेषाम. कारण या जगात प्रत्येक पावला पावलाला दुःख आहे. आपण मास्क लावून होणार नाही पण आपण पाय घसरून सुद्धा पडू शकतो. तर यासाठी काय केलं पाहिजे, तर एकमेव जे आहे भगवंताला शरण गेलं पाहिजे. तर कलियुग दोष मगाशी आपण सांगितलं कलियुग दोष, कलियुगामध्ये अनेक दोष आहेत. तर आता ही कलियुगाची नुसती सुरुवात आहे आणि निसर्गाने केलेला हा आपला पाडाव आहे. तर परीक्षित महाराजांना ज्यावेळेला मृत्यूची बातमी कळाली त्यावेळेला त्यांनी काय केलं, ताबडतोब भागवताचा आश्रय घेतला. आज अनेक लोक नाकावर रुमाल आणि जीव मुठीत घेऊन उभे आहेत, आपलाही काय होईल माहिती नाही. आणि त्यातही पहा किती हौस असते. मी पण एका मेडिकल शॉपमध्ये गेलो होतो नारायणला मास्क आणण्यासाठी, तर तिकडे 2 मुली होत्या, तर एका मुलीने हिरवा घेतला, ती दुसरी मुलगी सांगते अगं तू तुझ्या ड्रेसला मॅचिंग नाही होत पिवळा घे. आता तिथे पण बघा किती कलियुगातली बुद्धी आहे. तर त्या मुलीने की तुमच्याकडे कितके रंग आहेत तिकडे द्या, कारण 10 रुपये एक आहे चालेल. त्यानंतर असे आणखी त्या नारायणांचा जाताना रस्त्या म्हणजे बाबा हे व्हायची तोंड का बंद आहे सगळ्यांची काय झालं यांना, म्हणलं त्यांना स्वाईन स्वयं फ्ल्यू झाला, म्हणजे स्वयं फ्ल्यू त्याला स्वाईन म्हणताय ना, स्वयं म्हणजे स्वतः आजारी झालेत का, स्वयं म्हणलं हा स्वतः अहंकार जो आहे आपण आजारीपणाचं एक लक्षणच आहे. तर रुमाल बांधून अहंकार झाकला जात नाही. नुसता रुमाल बांधला स्वाईन फ्लू येणार नाही, पण अहंकाराचा रोग जो आहे हा झाकला जाणार नाही. तर याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. आपण पाहिलं की कुठला मास्क चांगला, लोक विचारतात आम्हाला फोन दोन तीन दिवस असेल, दोन दिवस फोन असेल की मास्क कुठला वापरावा, म्हणलं कुठलाही वापरा. कारण मास्क सुद्धा याच्यामध्ये कुठला चांगला दिसतो, हा गरुडासारखा चांगला दिसतो का डुकरासारखा, ते भोक असलेला चांगला दिसतो का, याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. अरे कलियुग इतकं व्यापारी प्रधान झालेलं आहे, मास्क म्हणजे एकच नाही, डुकरासारखा एक, गरुडासारखा एक, पुढे चोच असणारा, त्यानंतर साधे नसतं नुसते रुमान, काही जण नुसते सारी काय असेल ते बांधतायत, काही जण नुसते तोंडावर हात फिरून जात आहेत. पण हे सगळे सावधानी घेणं जरुरीचं आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विचार केला पाहिजे, शरीरासाठी एवढं आपण जपतो आहोत आणि हे आत्मा जो आहे ह्याच्या शुद्धीकरणासाठी आपण काय करतो आहोत, त्याला अहंकार लागू नये म्हणून आपण काय करतो आहोत, कुठला मास्क लावतो आहोत, किंवा त्याला रोग होऊ नये, आपली भावना दूषित होऊ नये. आता सगळं फिल्टर करून, हा काल एक भक्ताचा फोन आला मला की प्रभूजी आमच्या घरामध्ये आश्चर्य झालो, काय झालं, म्हणजे आमच्या घरामध्ये एकदम स्वच्छता सप्ताह चालला आहे. म्हणजे की आमच्या बायकोला सांगून सांगून कंटाळलो मी की बाहेर न आल्यावर हातपाय धुवावे, मुलाला सांगून कंटाळा जेवायच्या वर हातपाय, आता त्याच मला शिकवतात बाहेर न आला साबणाने हात धुवा. ही भगवंताची रचना आहे की आपल्याला थोडे वैष्णव एटिकेट शिकवतायत सगळ्या. ज्याने कधी पूर्वी पायातले चप्पल एक आली नाही, चप्पल बाहेर ठेवून घरात येऊन हातपाय धुवून प्रसाद घेतायचा होता. तर अशा भरपूर गोष्टी निसर्ग आपल्याला शिकवतो जर प्रामाणिकपणे स्वतःहून नाही शिकलं तर. तर या मास्क बद्दल तर आता नरहरी प्रभूने आपल्याला विनंती केलेली आहे, सगळ्यांनी मास्क लावा, कारण तुम्हाला बोलायचं नाहीये. मी लावला मास्क तुम्हाला ऐकायला येणार नाही म्हणून मी मास्क काढतो आणि प्रॉमिस सांगतो मला काय झालेलं नाही स्वाईन फ्ल्यू, कारण मी अमेरिकेमध्ये 2 महिने होतो स्वाईन फ्ल्यू त्यावेळेला. अमेरिकेमध्ये एवढा बागुलबोवा झाला नाही, असं कारण का, कारण तिथे स्वाईन फ्ल्यूला काय महत्व नाही, त्यांच्याकडे गोळ्या पण आहेत आणि टेस्ट साधारण मलेरिया तापासारखी तिथे टेस्ट होते. आपला भारत थोडा एकदम गदबडून उठला कारण आपलं सरकार त्याला तयार नाही आहे. तर आपण तयार आहोत, हरे कृष्ण महामंत्र आपल्या आपल्याकडे आहे. तर हा हरे कृष्ण महामंत्र आपण जर फिल्टर म्हणून वापरला या जगामध्ये, सगळ्या गोष्टी आपल्याला आता पाणी स्वच्छ पाहिजे, हवा स्वच्छ पाहिजे, पण भावना स्वच्छ पाहिजे याचा कोण विचार करत नाही. तर भावना स्वच्छ राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही भावना स्वच्छ करण्यासाठी हरे कृष्ण महामंत्र हा कलियुगामध्ये अनेक दोष आहेत, आता तर सुरुवात झालेली आहे, तर असे अनेक रोग पुढे उद्भवतील. तर किती दिवस आपण सगळं सोडून घरी राहणार, 7 दिवस? भक्त लोकांना आनंद झाला, शाळेला सुट्ट्या, ऑफिसला सुट्ट्या, सगळ्या मॉलला सुट्ट्या, सगळ्यांना सुट्ट्या. मग काय भक्त लोकांनी काय केलं, मंदिर मंदिर बंद केलं भक्त लोकांना, पण घरी राहून सुद्धा भक्त लोक कुठे असतील तिथे हरिनाम करू शकतात. तर आपलं भाग्य आहे निगडीचं की आपण मंदिरमध्ये येऊ शकलो. कुंजबिहारी म्हणा, गोपीनाथ म्हणा, इव्हन दिल्ली मंदिर जे आहे, या मंदिरामध्ये भक्तांना येणं बंदी आहे, फक्त जे मंदिरमध्ये राहतात त्या भक्तांनाच. तर आपणही जे बाहेर येतात त्यांनाही मंदिरमध्ये येतं, जे नोटीस बोर्ड लावलेलं आहे, विनाकारण आश्रममध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. त्याचप्रमाणे ज्या काही इथं आपल्याला डॉक्टरांच्याकडनं किंवा आपल्याला ज्या कोणी माहितीगाराकडनं आपल्याला जी सावधानतेचा इशारा दिलेला आहे त्याचा आपण उपयोग करा. जरी आपल्याला आहे, महाराजांनी सांगितलं त्याच उदाहरणामध्ये की जसं 2000 साली आपल्याला Y2K आला होता, आपल्याला माहिती आहे Y2K आठवतं कोणाला, आता विसरून पण गेलो आपण Y2K 2000. तर त्यावेळेला सगळ्या मंदिरामध्ये निवृंदामध्ये एवढी तयारी केली होती आम्ही अमेरिकेमध्ये खास करून. तर एवढं तर त्याचंही असं नाही आहे की भगवंतावरती विश्वास नाही आहे, हा एवढं धनधान्य 6-6 महिने लागण्यासाठी धनधान्य जमून ठेवलं मंदिरामध्ये, विहिरी काढल्या मुद्दाम कारण पाणी बंद झालं तर. सर म्हणजे सगळं स्वतःचं निवृंदावन कमिटीचं रक्षण करण्यासाठी. तर त्यावेळेलाही प्रश्न असा विचारला होता महाराजांनी की असं आहे का की भगवंतावरती विश्वास नाहीये भगवंताचा, भगवंत रक्षण करतील ना? तर महाराजांनी उदाहरण दिलं होतं की जसं आपण गाडी चालवताना सीट बेल्ट लावून बसतो, त्याचा अर्थ ऍक्सिडेंट होणार नाही असं नाही किंवा मरण येणार नाही असं नाही, पण सावधानता घेतली पाहिजे. या भौतिक जगामध्ये आपण सावधानता घेतली पाहिजे. तर या दृष्टीनं आपण जितकं होईल तितकं सावधानता घेण्याचा प्रयत्न करा. जे काही आपल्याला डॉक्टरने सरकारने भक्तांनी आदेश दिलेले आहेत त्याचं पालन करा आणि उगाच गवगवा करू नका. ह्याच्यापेक्षा महत्वाचं काम आहे. चार एक आठ दिवसापूर्वी एका प्रवचन ऐकत होतो ख्रिश्चन मिनिस्टरचं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगित होतं की आपल्या जीवनात ज्या वेळेला आपण लक्ष विसरतो त्यावेळेला आपलं लक्ष दुसरीकडे लागतं आणि आपण जीवनाचं लक्ष विसरून जातो. तर हे अनेक कारणं आपल्याला दररोज प्राप्त होतील आपलं परमध्येय किंवा आपलं लक्ष विसरून जाऊ आपण. भगवत धामाला आपल्याला जायचं आहे. तर या जगातल्या गोष्टीचा, कारण आपण या जगात राहतो आहे, यामुळे तिथल्या संसर्ग होण्याचा जास्त आपल्याला संभव आहे आणि अशा संसर्गापासून दूर राहणं, अशा संसर्गापासून दूर राहणं. तर महाराजांनी उदाहरण दिलं होतं की मागे असाच एक प्रसंग आला होता, तुम्हाला नक्की आठवत नाही, त्यावेळेला आपण प्रत्येकाने गोळ्या खाल्ल्या होत्या. 1995 साली एक असाच रोग आला होता, सगळे लोक घाबरून गेले होते. कोणाला आठवतं का डॉक्टर कोण आहे? 95 साली एनिवे असाच एक रोग आला होता, प्रत्येकाने गोळ्या खायला, प्रत्येक जण गोळ्याच गोळ्या खात होते त्यावेळेला. तर त्यावेळेला महाराजांनी सांगितलं होतं की पहा की एखादा जंतू जो आहे हा आपल्याला दिसत नाही, हा आपल्या अंगामध्ये प्रवेश करून किती आपण सावधानता घेतो, हा किती सूक्ष्म आहे दुसऱ्याचा संग होऊ नये म्हणून. आता दोन दिवसात मला हा अनुभव आला, जे लोक अगदी आनंदाने प्रभूजी म्हणून मिठी मारायचे ते लोक आता 10 फुटापासून अरे बोल प्रभूजी कसे आहात ठीक आहात ना. तर इतके भक्त लोकांच्या मध्ये संघ घेण्याबद्दल इतकं काय आलेलं आहे, इतकी भीतीने सगळे हे करतायत. तर इतका आपण छोटासा संघ जो आहे कशामुळे आपल्याला असं वाटतं हे सूक्ष्म आहे, त्यामुळे आपण भौतिक जगांच्या भौतिक लोकांच्या बरोबर ज्या वेळेला राहतो तर त्यांची जी भावना आहे सूक्ष्मरितीने आमच्यावर परिणाम करत असते. बाहेरच्या दृष्टीने जे आहे त्यांच्याकडनं घेतलेली मदत हे ते याचा आपल्याला परिणाम दिसत नाही, पण त्यांची भावना सूक्ष्मरितीने आपल्या मनावरती परिणाम करते. म्हणून हा जो संघ जो आहे भौतिक लोकांचा, जे कृष्ण भावना भावित नाही आहेत अशा लोकांचा संघ जो आहे याचा परिणाम आपल्याला कसा दिसून येतो, त्याच्या परिणामावरनं आपल्या जपामध्ये लक्ष लागत नाही किंवा आपल्याला कथेमध्ये आनंद नाही, जप करण्यामध्ये रस राहत नाही, मंदिरामध्ये भक्तांचा संघ घ्यायला रस लागत नाही किंवा भक्तांच्या मध्ये दोष दिसतात. जे आपल्याला बाहेरचे लोक आहेत ते आपल्याला चांगले वाटतात, कारण आपल्याला पाहिजे ते करतायत, आपल्याला पाहिजे ती मदत करतायत, पण भक्तांच्या मध्ये ते आपल्याला काय मदत करतात ह्याची आपल्याला किंमत नाही म्हणून आपल्याला त्यांच्यामध्ये दोष दिसतात. तर भौतिक जगाचं जे महाराज सांगत होते की भौतिक जगातला जो व्यक्ती आहे त्यांच्या भावनेचा आपल्या भावनेवरती परिणाम होतो आणि त्यासाठी आपल्यासाठी साधू संघ जो आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. मागच्या प्रवचनामध्ये एक श्लोक सांगितला होता चाणक्य पंडितचा, पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांसाठी की त्यज दुर्जन संसर्ग भज साधू समागमम कुरुम पुण्यम अहो रात्रम स्मरम नित्यम अनित्यताम. सांगतात की त्यज दुर्जन संसर्ग, त्यज म्हणजे त्याग करा, दुर्जन दुर्जनांचा त्याग करा, का संसर्गजन्य रोगासारखा आहे. तर संसर्गजन्य रोग म्हणजे कसा, आपल्याला त्याचा कधी परिणाम होतोय कळत नाही, त्याचप्रमाणे जे कृष्ण भावना भावित नाही आहेत त्यांचा आपल्यावर कसा परिणाम होतो हे आपल्याला कळत नाही. आता आपण ओळखावं कसं, जप मध्ये ध्यान नाही, भक्तांची निंदा आणि शास्त्र वाचण्यामध्ये आपल्याला आनंद राहत नाही, भक्तांचा संघ करण्यामध्ये आपल्याला आनंद राहत नाही, या गोष्टी ज्यावेळेला आपल्याला व्हायला लागतात त्यावेळेला आपल्याला समजून जावं की आपल्यावरती दुर्जन संसर्ग झालेला आहे, संसर्गजन्य रोग झालेला आहे, भौतिक लोकांचा आपल्यावरती प्रभाव पडलेला आहे. कुरु पुण्यम अहोरात्रम, अहोरात्र म्हणजे दिवस रात्र कृष्ण भावना मध्ये राहा आणि हे कसं शक्य आहे, स्मरणित्य अनित्यताम, नित्य आपल्याला हे स्मरण ठेवलं पाहिजे की आपण अनित्य आहोत. स्मरणित्य अनित्यताम, आपण अनित्य आहोत आणि नित्य काय आहे, भगवत सेवा ही जी नित्य आहे. अनित्यताम, या जगातल्या ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या अनित्य आहेत. आज हा रोग जाईल, उद्या दुसरा कुठला तरी रोग येईल, किंवा आज हे जाईल उद्या दुसरा कुठला तरी आणि काहीतरी आपल्यावरती येईल. तर स्मर नित्य अनित्यताम, या जगामध्ये राहून साधू जो आहे स्मर नित्य, नित्य या जगातल्या अनित्य गोष्टीचं तो स्मरण करतो आणि नित्य गोष्टीवरती आपला संबंध किंवा प्रेम वाढवतो. तर ही जी आहे नित्य अनित्यताम ही कुठली गोष्ट आहे, भगवंतावरती आपलं प्रेम. आणि हे जे आहे हे कसं होणार साध्य, केवळ भगवत भक्तीमध्ये. तर आज आपला भगवंताच्या अवताराचा दिवस आपण साजरा करत आहोत. तुकाराम महाराजांचा एक सुंदर असा अभंग आहे, आपण काही जणांना ऐकला पण असाल, काही जणांना माहीत पण असेल. सोपा असा अभंग आहे, कोणाला माहीत नसेल तर स्पष्ट आपण ऐका. आपण कान बंद केलेले नाही, तोंड बंद केलंय, नाक बंद केलं नाही, काहीच बंद नाही केलं, सगळं चालू आहे. तर आपण प्रत्येक सगळेजण म्हणण्याचा प्रयत्न करा.
गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे गुड़िया तोरणे गुड़िया तोरणे कोरिति कथा गाति गाने करती कथा गाति गाने गोकुली जा चुका गोकुली जा चुका अंत पार नहीं लेका अंत पार नहीं लेखा गोकुली जा चुका गोकुली जा चुका सुकम ने चंदे कमाने चंदे तू कमाने चंदे तू कमाने चंदे येने वेदीले गोविंदे येने वेदीले गोविंदे येने वेदीले गोविंदे गोकुली जा चुका गोकुली जा चुका अंत पार नहीं लेखा अंत पार नहीं लेखा गोकुली जा चुका गोकुली जा चुका हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा गोकुळीच्या सुखामध्ये गोकुळीचा सुखाला अंत नाही आहे या भौतिक जगामधल्या सुखाला अंत आहे गोकुळातलं सुख जे आहे भगवतधामातलं सुख जे आहे ह्याला अंत नाही अंतपार नाही लेखा ह्याला अंत नाही आहे बाळकृष्ण नंदा घरी ज्याला भगवान श्रीकृष्ण वसुदेव देवकी यांच्या पोटी अवतीर्ण होतात आणि नंदा घरी येतात आणि तिथं सर्वत्र हा नंद महोत्सव चाललेला आहे आनंदल्या नर नारी सगळे आनंद सगळ्यांना आनंद झालेला आहे कुणाच्याही तोंडावरती मास्क नाही आहे गोकुळामध्ये प्रत्येक जण तोंडामध्ये काय आहे, गोविंदा गोविंदा गोपाला गोपाला, गोविंदा गोविंदा गोपाला गोपाला, गोविंदा गोविंदा गोपाला गोपाला, गोविंदा गोविंदा गोपाला गोपाला। सगळ्या नरनारी सगळे ब्रजवासी भगवंताचं नाव घेतात, प्रत्येक जण भगवंताच्या रूपाकडे पाहतायत, त्यांचे ते कुरळे केस, त्यांचं सुदृढ शरीर, त्यांच्या अंगावरचे चकाकणारे अलंकार, ज्या अलंकारांना भगवंतामुळे शोभा येते। आज लोक आपल्याला शोभा यावी म्हणून अलंकार घालतात, परंतु भगवत धामामध्ये भगवंत ज्या वेळेला अलंकार घालतात त्या अलंकाराला भगवंतामुळे शोभा येते। असे अलंकार त्यांच्या शरीरावरती आहेत, सगळ्या गोप गोपी पाळणा ओढतायत, नाव देतायत भगवंताला, कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा, भगवंताचं नाव भगवंताला नाव भगवंताचं कथा होत आहेत। सगळीकडे ब्रजमध्ये गोकुळामध्ये आनंद झालेला आहे। गुडिया तोरणे, प्रत्येक घराबाहेर गुढी उभारलेल्या आहेत, तोरण उभारलेली आहेत। आपण पाहतो की जन्माष्टमीला केळी आंबे फुलं आणि सगळीकडे सगळं ब्रज जे आहे, सगळं गोकुळ, सगळ्यांच्या घरासमोर सणासमर्जन झालेलं आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत, दीप लावलेले आहेत, सगळीकडे केळ्याची झाडं यांनी सगळ्या ब्रजची शोभा वाढलेली आहे, खास करून गोकिळाची तोरणं लागलेली आहेत। करीती कथा गाती गाणे, काय करतायत लोक, कथा करतायत गाणी गातायत। कुठली गाणी गातायत, कुठली गाणी गातायत, गोविंदा गोविंदा गोपाला गोपाला, गोविंदा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा, गोविंदा गोविंदा गोपाला गोपाला। भगवंताचं नाव व्यंकटेश आहे, म्हणजे जो आपलं संकटामध्ये रक्षण करतो, व्यंकटरमणा म्हणजे जो सगळ्यांचं रक्षण करतो आणि आपल्यामध्ये जो रममाण करून घेतो, म्हणून त्याचं नाव व्यंकटरमणा व्यंकटेश। तर करती कथा, दिवसभर कथा चाललेल्या आहेत, जिथे कथा चाललेली आहे तिथे काय आहे, कुठल्याही प्रकारची रोगराई नाही, कुठल्याही प्रकारचा दुष्काळ नाही, कुठल्याही प्रकारचं दुःख नाही आहे। तर अशा ब्रजधाममध्ये कथा चाललेल्या आहेत, करती कथा गाठी गाणे, तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, असं वेधिले गोविंदाने सगळ्यांचं हृदय आकर्षित करून घेतलेलं आहे, वेधिलेलं आहे सगळ्यांचं हृदय जे आहे, गोपाळ अवतीर्ण झाले आणि सगळ्या ब्रजवासियांचं त्यांनी हृदय वेधून घेतलेलं आहे, लक्ष वेधून घेतलेलं आहे। आपल्याला सवय आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधून घ्यायची, पण ब्रजेमध्ये लक्ष कुणाकडे वेधलं जातं, कृष्ण सर्व आकर्षित इति कृष्ण, म्हणजे सगळ्यांना जे आकर्षित करतात असे कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। तर जन्माष्टमीच्या निमित्तानं आपण कथा करतो, तर कालांत अशाच एका भक्तांनी आम्हाला विनंती केली, प्रभूजी प्रत्येक वेळा तुम्ही राक्षस मारू नका, भरपूर कंटाळा, आता काहीतरी प्रेमाच्या गोष्टी सांगा ना। तर आज भगवंताच्या प्रेमाच्या गोष्टी आपण करू। भगवंत ज्या वेळेला प्रेम करतात कसं करतात, भक्तवत्सल भगवंताचं नाव आहे। तर राक्षसांना मारणं हे भगवंताचंच प्रेम आहे, असं नाही आहे की भगवंताचा राक्षसांचा राग नाही। प्रभुपाद सांगतात की कृष्णाच किलिंग अँड किसिंग इज सेम, कृष्णाचं चुंबन आणि कृष्णाचा मार हे दोन्ही कृष्णाचा प्रसादच आहे। तर ज्या लोकांना सरळ समजत नाही त्यांना कृष्ण लाथा मारतात, ज्या लोकांना सरळ समजतं त्यांना आलिंगन देतात। तर काही करून कृष्णाचा स्पर्श होणं महत्वाचं आहे, लाथेनं होऊ दे यातनं आलिंगारानं होऊ दे, पण कृष्ण आपल्यावरती ज्या वेळेला प्रभुपाद सांगतात की कंस हा सुद्धा 24 तास कृष्णाचं स्मरण करत होता, परंतु त्या स्मरणामध्ये प्रेम नव्हतं, आणि म्हणून आपण पण कृष्ण स्मरण करतो त्यामध्ये जर प्रेम नसेल, प्रेम दुसरीकडेच कुठेतरी असेल, तर ते स्मरण जे आहे प्रभुपाद सांगतात की कंसासारखं आहे. काय वाईट नाही त्याच्यामध्ये, चांगलंच आहे. पण प्रेम एकीकडे आणि नाम एकीकडे, हे दोन वेगळं वेगळं होता कामा नये. जिथं नाव आहे, जिथं भगवंत आहे, तिथं प्रेमही तिथंच असलं पाहिजे. नाहीतर भगवंताला नमस्कार आणि बाकी सगळीकडे आपण लक्ष जे आपलं मन इथे तिकडे सगळीकडे संसारामध्ये आपण गुंतून राहतो. तर गोकुळमध्ये हा प्रसंग येत नाही. गोकुळमध्ये सर्वजण गोविंदा कृष्णाच्या गोष्टी करतात. आता कालांतरानं ज्या वेळेला भगवंताचा पुत्र अनिरुद्ध आणि उषा यांचा प्रेमविवाह होतो, पळवून घेऊन जातात अनिरुद्ध उषाला, तर बाणासूर याला खूप राग येतो. बाणासूर हा सहस्त्र हा हजारो हात आणि भगवंत आणि त्यांचं दोघांचं युद्ध होतं. तर बाणासूर हा भगवंत शिवाचा भक्त. तर सांगायचं कशासाठी, आताच कथेला सुरुवात झालेली आहे, सगळ्यांना एक थोडं उत्तेजन देण्यासाठी हे सांगतो. तर कथा नाही, युद्ध ज्या वेळेला चालू होतं बाणासुराचं आणि कृष्णाचं, तर आता बाणासूर शिवभक्त आहे त्यामुळे शिवजी आणि कृष्णाचं युद्ध चाललेलं आहे. तर दोघं एकमेकावरती अस्त्र सोडतायत, नारायण अस्त्र, एक शीत अस्त्र सोडतात. भगवंत ज्या वेळेला शीत अस्त्र सोडतात त्यावेळेला सगळं थंड होऊन जातं. मग शिवजी उग्र अस्त्र सोडतात, सगळं गरम होतं. त्यानंतर अशी अस्त्र शस्त्रास्त्राचं प्रधान चाललेलं आहे. भगवंत सोडतात, शिवाचं करतात, कबड्डी मानसतात. त्याच्यामध्ये भगवंत पाहतात की जोपर्यंत आपण शिवाला थांबवणार नाही तोपर्यंत आपण बाणासुराचा वध करू शकणार नाही. मग त्याच्यामध्ये भगवान एक अस्त्र सोडतात, त्या अस्त्राचं नाव आहे जांभयास्त्र. म्हणजे शिवजी इतक्या त्याला जांभया यायला लागतात की तो युद्धच करू शकत नाही. तर असं झालंय का की आपल्यावरती जांभयास्त्र आलेलं आहे. सुरुवात झालेली आहे आता जन्माष्टमीची. आताच डोकं टिकाले पाठीमागे. आताच जांभया द्यायला सुरू करू नका. कृष्णाने अजून ते अस्त्र सोडलेलं नाही आहे, शिवावरती सोडलं. हा पण ते कशासाठी, त्याला बाणासुराचं युद्ध करायचं होतं म्हणून. तर आपण थोडे तजितवान, थोडे जागे व्हा, सरळ बसा. हा पाठ ते ताट ठेवलीत तर झोप येणार नाही. प्रभुपाद भागवत मध्ये एका पात्राला सांगतात त्यांना झोपायचं नाहीये, त्यांनी ताट बसावं. ज्यांना ताट आहे, पाठ आहे, ताट फ्रंट होता, ताट मानेनं जगा त्या जगामध्ये. तर जे लोक वयस्क आहेत त्यांनी हरकत नाही, भिंतीला टेकून बसावं, खुर्च्या ऐकून बसाव्यात. पण जे तरुण आहेत थोडी तपस्या करावी आजच्या दिवशी. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. जांभयास्त्र मी मागे घेतो. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, नंदबाबा यशोदांचं त्याला पूर्ण प्रेम प्राप्त झालं, सगळ्यांचा प्रजेमध्ये सगळ्यांचा लाडका असा कृष्ण. परंतु कंसाला राग आला. कंसाला माहिती आहे की गोकुळामध्ये माझ्या मुलांनी मला मारणाऱ्या मुलांनी जन्म घेतलेला आहे. तर राक्षसी वृत्तीला असल्या कारणानं, कृष्ण न ओळखता येत असल्या कारणानं त्याने कृष्णासाठी सगळ्यांचा वध करण्यासाठी प्रयत्न केला. तर त्याने अनेक राक्षस गोकुळावरती पाठवले अनेक ठिकाणी कृष्णाचा वध करण्यासाठी. आणि कृष्णांना मागच्या वर्षी आपण प्रवचनामध्ये पाहिलं होतं कसं कृष्णाने सगळ्या राक्षसांचा वध केला. एक महिन्याचे असताना त्यांनी पूतना राक्षसाचा वध केला, शकटासुराचा वध केला. त्यावेळेला कृष्ण केवळ 8-10 दिवसाचे होते. त्यानंतर पूतना राक्षसाचा वध केला, 3 महिन्याचे, हा सॉरी, शकटासुराचा वध 3 महिन्याचे होते भगवान श्रीकृष्ण. त्यावेळेला शकटासुराचा वध केला. त्यानंतर तृणावर्त हा जो वादळ याचा ज्यावेळेला वध केला त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण 1 वर्षाचे होते. त्यानंतर वत्सासुराचा वध केला त्यावेळेला 2 वर्षाचे होते. बकासुराचा वध केला त्यावेळेला 4 वर्षाचे होते. अघासुराचा वध केला त्यावेळेला 5 वर्षाचे होते. 6व्या वर्षी त्यांनी धेनुकासुराचा वध केला. 7व्या वर्षी भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला. 8व्या वर्षी त्यांनी रासलीला केल्या. आणि त्यानंतर बाराव्या वर्षी कंस अक्रूराला कंसाने पाठवलं, त्यांना कळालं त्यावेळेला की कृष्ण जो आहे हा आपला मारेकरी आहे, तर त्याला जास्त वाढू देता कामा नये. म्हणून अक्रूर की ज्याच्यावरती कृष्ण कुठल्याही प्रकारची संशय घेणार नाही अशा व्यक्तीला कंसानी पाठवलं. कृष्ण आणि बलराम या दोघांनाही मथुरेमध्ये आणण्यासाठी. त्यानंतर कृष्ण बलराम मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे कंसाचा त्यांनी संहार केला, आणि कंसाचा संवाद झाल्यानंतर काय झालं हे आपण आजच्या प्रवचनामध्ये पाहू. कंसाचा संहार केल्यानंतर त्याच्या राण्या, दोन राण्या होत्या ज्या जरासंधांच्या मुली, थोरलीचं नाव होतं अस्ती आणि धाकटीचं नाव प्राप्ती. ह्या दोघी राण्या विधवा झाल्या. रूपा तात्पर्यामध्ये सांगतात की स्त्रीला स्वतंत्रपणा हा वैदिक शास्त्रामध्ये नाहीये, तर त्या विधवा झाल्यामुळं असं दिसतं. त्यावेळेला प्रभुपाद सांगतात की कंसाला कोणी मुलं नव्हती आणि म्हणून त्याच्या दोन्ही पत्नी ज्या आहेत अस्ती आणि प्राप्ती त्या दोघंही आपल्या वडिलांच्या घरी गेल्या, म्हणजे पुन्हा रक्षणा त्यांच्या रक्षणाखाली राहण्यासाठी त्या गेल्या. आणि या जरासंधाने कंसाचा वध झालेला आहे, त्याचा सूड घेण्यासाठी मथुरेवरती चालून जाण्यासाठी सैन्य गोळा केलं. त्यांनी रथ, हत्ती, घोडे, पायदळ प्रचंड सैन्यानिशी मथुरा राज्यावर आक्रमण करण्याची त्यांनी विशाल अशी योजना त्यांनी चालू केली. तर आपली 13 अक्षौहिणी सैन्य त्यांनी एकत्र केलं आणि सर्व शक्तीनिशी यादवांची राजधानी मथुरा नगरीवरती चारही बाजूनी वेढा घातला. चारही बाजूनी सैन्य जरासंधांचं या मथुरेवरती चारही बाजूनी त्यांनी वेढा घातला आणि सगळ्या लोकांना त्यांनी बंदी केलं. भगवान श्रीकृष्णांना ज्यावेळेला हे समजलं त्यावेळेला ते बाहेर आले आणि त्यांनी फक्त या सेनेवरती नजर टाकली तर ह्या सेनेचा अंत लागत नव्हता, इतका दूरपर्यंत ही जरासंधाची सेना पसरली होती. आणि त्याचबरोबर मथुरेमध्ये राहिलेले लोक जे आहेत त्यांनी आतमध्ये पाहिलं, मथुरेमधले लोक जे आहेत हे भयभीत झालेले आहेत. साहजिकच आहे, एवढा प्रचंड असं सैन्य शस्त्रांनी सज्ज आणि भगवंत ज्यांच्याकडे पाहतात दोन्हीकडे नजर देत आहेत, एकदा पाहतायत जरासंधाचं सैन्य, दुसरीकडे पाहतायत आपले भक्त, यांचं रक्षण करणं हे जरुरीचं आहे. आणि बलराम आणि कृष्ण यांच्यामध्ये चर्चा होते की आपला अवतार जो आहे हा राक्षसांचं निर्दलन करण्यासाठी झालेला आहे आणि आता ते वेळ आलेली आहे. सर्व राक्षसांचा राजा कंस ह्याला मारल्यानंतर इतर जे उरलेले राक्षस आहेत, जे जरासंधांचे मित्र किंवा त्याचे हितचिंतक, यांचा प्रभाव जो आहे हा अजूनही सर्वांच्या वरती फार आहे. आणि हे राक्षस जसा जरासंध हा आता आपल्यावरती हल्ला करतो आहे, तर जरासंधाला हे युद्ध करण्यासाठी भगवंतांनी प्रवृत्त केलं नाही. भगवंतांनी काही क्षणांमध्ये जरासंधांचं पूर्ण सैन्य फक्त भगवंतांनी ठार केलं आणि जरासंधाला सोडून दिलं. असं का केलं, जरासंधाला का सोडून दिलं? कारण भगवंत हे फार युक्तिवान आहेत. कारण जरासंध हा पराभव झाल्यानंतर त्यांनी काय केलं की गप्प बसला नाही, त्याला एकदा जरासंधावरती आक्रमण करण्यासाठी भगवंतांनी बलराम ज्यावेळेला आले त्यावेळी बलरामाने अंतरिक्षातून म्हणजे सुसज्ज असं दोन रथ त्यांनी आणले आणि भगवंताकडे बघून बलराम म्हणतात की हे दादा तुम्ही सर्वश्रेष्ठ आर्यश्रेष्ठ आहात, ब्रह्मांडाधिपती आहात, यदुवंशपालक आहात, या जरासंधाच्या उपस्थितीमुळे जे मथुरावासियावरती संकट आलेलं आहे ते तुम्ही पाहतच आहात की आता आपल्या ध्येयाच्या पूर्तीची वेळ आलेली आहे, आपण ह्या राक्षसांचा संहार केला पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण त्या रथावरती आरूढ झाले. दारुक हा त्यांचा सारथी, त्याला सांगितलं की हे दारुक, हे रथ जो आहे हा सैन्याच्या मध्ये घे. पांचजन्य शंख भगवंताने वाजवला आणि हा पांचजन्य शंख याचा ध्वनी ऐकल्यानंतर जरी या राक्षसांची संख्या भरपूर होती तरी त्यांच्या हृदयामध्ये थरकाप उडाला. कृष्ण आणि बलराम हे दोन मुलं 12-13 वर्षाची, यांना पाहून जरासंधाला दया आली आणि जरासंध आपलं वैर त्यांच्याकडे प्रकट करायला लागला. ए कृष्ण, तू बालक, तू पुरुषधम आहेस, तुझ्याबरोबर काय लढणार? पुरुषाधम, भगवंतांचं नाव आहे पुरुष उत्तम, सर्व पुरुषांमध्ये उत्तम. तर जरासंध द्वेष, त्यामुळे तू पुरुषांमध्ये आधम आहेस. परंतु संस्कृत भाषा अशी आहे की एका शब्दाचे 8-8 अर्थ निकलतात. म्हणून भगवद्गीता किंवा भागवत जर संस्कृत येत असेल, मोठे मोठे पंडित त्याच्यावरती प्रवचन करतील, परंतु खरा जो अर्थ आहे भगवंताला सांगायचा तो त्यांना समजत नाही. याचं कारण का? एका भगवद्गीतेचे 8 आणि त्या गुणिले 8, त्याला गुणिले 8, असे कितीतरी अर्थ होऊ शकतात. म्हणून संस्कृतचा अर्थ काय आहे हे फक्त आपण भक्तांच्याकडनं समजून घेतलं पाहिजे. तर जीव गोस्वामी वर्णन करतात की जरी जरासंध हा पुरुषाला भगवंताला पुरुष आधम म्हणत असेल तरी जरासंध भगवंताची स्तुतीच करतोय. कारण सर्व अधमांचा प्रमुख म्हणजे सर्व पतित जीव जे आहेत ह्या सर्वांना मुक्त करणारा, आणि म्हणून त्याचं पुरुषधम म्हटलं तरी सुद्धा जो सर्व अन्य पुरुषांना अधोमुख करतो म्हणून त्याचं नाव पुरुषाधम. तर कृष्ण आणि बलराम हे तुमच्या बालकांवर युद्ध करणं हे मला अपमानास्पद आहे, मी मोठा राजा. त्यानंतर त्याला कृष्णाला म्हणतो की तू माझ्या भावाचा हत्येकरी आहेस. तर जरासंध हे विसरून गेला की कृष्णाचे 7 बंधू ह्या कंसांनी मारले होते, ते विसरून गेला. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की जे असुर लोक आहेत हे आपले दोष शोधण्याऐवजी ते नेहमी इतरांचे दोष काढण्याचा प्रयत्न करतात. की जरासंध हे विसरून गेला की या माझ्या जावयाने या कृष्णाचे 7 बंधू मारून त्यांच्या आई वडिलांना किती त्रास दिला हे विसरून गेला, आणि त्याच्यावर आरोप करतोय की तू माझ्या बांधवाचा घातक आहेस, बंधू घातक आहेस. तर आणि नंतर म्हणतो की तू तुला कुठली जात पण नाहीये, ना तू क्षत्रिय आहेस ना वैश्य आहेस, कारण जन्म झाला वसुदेव देवकी जे क्षत्रिय आहेत आणि वाढले नंद यशोदांच्या घरी जे वैश्य आहेत, त्यामुळे तुझी जात पण माहिती नाही, क्षत्रिय आहेस काय वैश्य आहेस. आणि वैश्य म्हणजे वैश्यांना गुप्त म्हणतात. आता जे गुप्ता नावात जे आडनाव आहे वैश्य, तेव्हा सगळे बहुतेक व्यापारी आहेत. तर हे गुप्त म्हणजे त्यांना फायदा किती झाला आहे कोणाला सांगणार कळणार नाही, ते अगदी घरामध्ये बायकोला सुद्धा सांगणार नाहीत, मुलगा जोपर्यंत मोठा होत नाही तोपर्यंतही सांगणार नाहीत. म्हणून त्यांना गुप्त म्हणतात ना, फायदा किती झालाय कोणालाच कळणार नाही. तुम्हालाही सांगतील तुमच्याकडनं फायदा घेत नाही हो, प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की एका भागवत म्हणजे तुमच्याकडनं फायदा घेत नाही म्हणजे तुमचा नक्की फायदा घेत आहेत. तर गुप्त म्हणजे कोणालाही कळणार नाही ना, गुप्त असं आहेत. त्यामुळे नंद महाराज हे गुप्त वैश्य म्हणून त्यांनी लपवून ठेवलं होतं कृष्णाला, कृष्ण कंसाच्या भयापासून त्यांनी लपवून ठेवलं होतं. म्हणून गुप्त तू लपलेला आहेस तू. तर असे 3 प्रकारचे त्यांनी आरोप केले की बंधुघाती आहात, लहान वयात गुप्त ठेवलं होतं आणि तुम्ही क्षत्रिय नाही आहात, म्हणून तुमच्याबरोबर युद्ध करण्याची मला इच्छा नाही आहे, तुमची माझी लायकी नाही आहे. तर समोर आलेला योद्धा हा सुद्धा तेवढाच प्रबळ आणि तितक्याच लायकीचं पाहिजे, नाहीतर उगीच आपलं मोठ्या धनदाभाडे 5 वर्षाचं पोरगं जाऊन चॅलेंज झाले युद्ध कर आपल्याला हसू येईल. त्याचप्रमाणे जरासंधाला वाटले अरे काय कवळी पोरही गवळी सगळे दूध काढायचं गवळी गायीवर फिरणारे आणि काय माझ्याशी युद्ध करणार आहेत. त्यांना त्यांची काय करायला निंदा नालस्ती करायला लागली. तर तो बलरामाला पाहून म्हणाला की बलराम इच्छा असेल तर तू माझ्याशी लढ, तुझ्या म्हणजे धैर्य असेल तर आणि तुझी मृत्यूला सामोरं जायचं तयार असेल, कारण बलराम यांनी ह्याच्यात कशा आधी भाग घेतला नव्हता म्हणून बलरामाशी युद्ध करणं थोडं त्याच वयाचा असला तर जरासंध म्हणाला की मी तुझ्याशी युद्ध करतो तर तू मृत्यूला जाण्यासाठी समोर जाण्याची तयार असेल तर माझ्याशी तू युद्ध कर. तर जरासंधाचं बोलणं भगवंतांनी ऐकलं आणि भगवंत म्हणाले की हे प्रिय महाराज जरासंध, जे शूरवीर असतात ते अधिक बोलत नाहीत, ते आपले सामर्थ्य दाखवतात. तू जास्त बोलतोस यावरून तुला या युद्धात होणाऱ्या तुझ्या मृत्यूची निश्चित खात्री झालेली असं दिसतंय. तू जास्त बडबड करतो कारण ताकद नाही काही म्हणून बडबड करतो, करता काही येत नाही. हा बडबडतो कोण जो करता येत नाही, तो करणारा बडबडत नाही करून दाखवतो. जरासंधा तू जर आम्हाला तुझ्या अधिक गप्पा नकोत, तुला उडत जर तुझ्यामध्ये शाकत आहेत चल युद्धाला तयार हो, कारण जो मरणार आहे किंवा अतिशय दुःखी आहे त्या व्यक्तीच्या गोष्टी ऐकण्यात काय अर्थ नाही. जरासंध तुझ्या गोष्टी ऐकण्यात काय अर्थ आहे, तू मरणार आहेस त्याच्यामुळे तुला नाहीतर हरणार आहेस, या तुझ्या गोष्टी ऐकण्यात काय अर्थ आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण यांनी आपल्या जरासंधाने वेढा घातला होता, त्याचं वर्णन व्यासदेव करतायत की जसा सूर्य कृष्ण सूर्य समान आहेत, तर हे सूर्यासारखे कृष्ण जसं सूर्य धुळीमुळे काय होतो अदृश्य होतो किंवा कधी कधी दिसत नाही, तसं ह्या प्रचंड अशा जरासंधाच्या सैन्यामध्ये कृष्ण सूर्यासमान असला तरी तो झाकला गेला होता आणि कळाल नव्हते. मोठे 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 म्हणजे युद्ध त्याच्यामध्ये तर हे सैन्य जे आहे असं कृष्णांना त्याने आच्छादित केलं होतं. तर भगवान श्रीकृष्ण रथामध्ये बसून आले आणि या मथुरेच्या ज्या स्त्रिया आहेत गोप आहेत हे सगळे घरांच्या गच्चीवरती चढले आणि पाहतात काय होत आहे. ही तर छोटी बालकं गेलेली आहेत, त्यांच्याकडे काही जास्त सैन्य नाही आहे, जरासंध्यांचं एवढं प्रचंड असं सैन्य आहे नजरेच्या पलीकडे, तर आता काय होतं त्यांच्या हृदयामध्ये दागदुग आहे परंतु मनामध्ये आनंद आहे की कृष्ण आहे. तर त्या सैन्याने जरासंधाच्या सैन्यांनी या रथालाही वेढा टाकला आणि हे जाळला पाहिल्यानंतर त्यांनी आपलं सारंग पाणी धनुष्य भगवंतांनी हातामध्ये घेतलं आणि एका पाठोपाठ एक असं बाण त्या जरासंधांच्या अचूक नेम जे आहेत भगवंताचे, हे त्यातले हत्ती घोडे सैन्यातले पायदळ असे अनेक सैनिक जे आहेत त्यांचा भगवंतांनी नाश केला. तर त्या रणभूमीला एखाद्या रक्ताच्या नदीचं स्वरूप आलं होतं आणि त्यामध्ये हत्तीची मुणकी माणसांची मुणकी असं एक भयावह स्वरूप या मथुरेच्या बाहेर निर्माण झालं. तर जरी जरासंधाजवळ विशाल सेना असली तरी भगवंतामुळे या सैन्याचा पुरा वध झाला आणि असा हा जरासंध एकटाच पाठीमागे राहिला. आता एकटाच पाठीमागे राहिला त्यावेळेला तो पराजयानं अतिशय लज्जित झाला, लाज वाटायला लागली. एवढं सगळं माझं वैभव, इतके सगळे सैनिक, एवढं असून सुद्धा माझा पराजय, त्याला लाज वाटायला लागली आणि म्हणाले की हे असलं जीवन जगण्याऐवजी आपण राजगदीचा त्याग करून एक जंगलामध्ये जाऊन आपण वनात निवास करून तपस्या करावी, ध्यान धारणा करावी असं त्यांनी निश्चय केला. जरासंधाने असा निश्चय केला. कधी कधी माणूस हरला की त्याला आध्यात्मिक व्हायचा विचार येतो, ज्यावेळेस सगळंच काही चांगलं चाललेलं असतं त्यावेळेला आध्यात्मिक उन्नती करण्याचा कोण विचार करत नाही. जरासंधाकडे एवढी शक्ती होती त्यावेळेस त्याला विचार नाही केला की आपण जंगलामध्ये जावं, ध्यानधारणा करावी, भगवंत कोण आहे समजून घ्यावं. ते भगवंत समोर आले तरी त्याचा विचार हा मनामध्ये आला नाही. तर आता सगळं काढून घेतलं भगवंताने. हा तर भगवंत प्रभुपाद सांगतात की आपल्याकडचं सगळं भगवंत का काढून घेतात, कारण त्याच्यावरती आपली जास्त श्रद्धा आहे, भगवंतावरती नाही. आणि म्हणून आपली भगवंतावरची श्रद्धा दृढ करण्यासाठी आपल्याकडचं सगळं भगवंत काढून घेतात. तर जरासंध काही ना काही कारणानं असे ना भगवंताच्या नात्यातला होता. आणि म्हणून भगवंताने त्याच्यावरती विशेष कृपा केली. तर जरासंधाला तेवढ्यापुरतं ही जी शिक्षा भगवंतांनी केली, त्याला पराजय केला, त्याला ठार नाही केलं, तर जरासंधाला पण त्याच्याबद्दल वाईट वाटलं, लाज वाटली, आणि त्याने सोडून दादा आपण पुढे राजगादीवरती बसायचं नाही, तिथल्या तिथं तो वनात जायला निघाला. पण त्याचे मित्र जे आहेत, हा ज्यावेळेला राजसंन्यास घेण्यासाठी निघाला, त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की अरे तू एवढा प्रचंड योद्धा, हे कर्मधर्म संयोग आहे, असं कसं शक्य आहे, कसं शक्य आहे की दोन मुलं एवढ्या प्रचंड सैन्याचा पराभव करू शकतील. एक कर्मधर्म संयोग आहे, हे काहीतरी तुझं पूर्वजन्मेचं सुकृत आहे आणि तुझ्या बरोबर तुझं लक नव्हतं, यावेळेला तुझं नशीब तुझ्याबरोबर नव्हतं आणि म्हणून तुला युद्धामध्ये पराभव पत्करावा लागला. पुन्हा तू प्रबळ राजा आहेस, तू शक्तिमान आहेस, रे तुझ्यासमोर ही पोरं काय, सर्व शक्तीनेशी पुन्हा हल्ला कर. तर हे असुर मित्र त्याचे, त्याने पुन्हा जरासंधाला प्रोत्साहन दिलं आणि जरासंधाला पण खरंच वाटू लागलं, अरे खरंच आहे, आपण काही कमी नाही होत, आपलं ब्रह काय कमी नाही आहे, एवढं सगळं आणखी सैन्य आहे आपलं, आपण पुन्हा येऊन. तर आपल्याला ज्यावेळेला भगवत भक्तीमध्ये उन्नती करण्याची इच्छा होते, त्यावेळेला बाकी काही काही लोक असे येऊन आपल्याला थोडी प्रोत्साहन देतात, कशासाठी, भगवत भक्तीमध्ये पुढे जा म्हणून नव्हे, आपले पाय पाठीमागे घेतण्यासाठी. काय सांगा, अरे तुझ्यापुढे एवढी शक्ती आहे काय, ते 2 तास जप करतोस, तेवढा जर धंदा केला तर 2000 रुपये कमवशील, 2 तास जप करण्यामध्ये काय मिळणार आहे तुला, काय ते दर गुरुवारी दर रविवारी काय एवढं मंदिरला जायची गरज आहे, ठीक आहे ना, जप करायचं घरी बसून कर ना. तर अनेक रुट्या आपल्याला भगवंताच्या भक्तीमध्ये उन्नत व्हायचा आपण प्रयत्न करतो. ज्याला भगवंताच्या भगवंताला शरण जायचं ज्याला माहिती नाही, शरण जाण्यामध्ये ज्याला उत्साह नाही आहे, असे लोक आपल्याला निरुत्साही करतात आणि भगवंताविरुद्ध आक्रमण करायला लावतात. तर जरासंधाने पण असाच विचार केला. जरासंध आपल्या राज्यामध्ये परत गेला आणि मथुरीतल्या लोकांना काय वाटलं की आता काय होणार नाही, कारण जरासंध एकदा पराभव स्वीकारून गेलेला आहे. मथुरीतल्या नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला, सगळेजण गाणी गायला लागले, नाच नाच जल्लोष व्हायला लागला, देवदेवतांनी पुष्पहार केला मथुरा नगरीवरती, सगळीकडे आनंदोत्सव चालू आहे, नाच चालू आहे, अनेक प्रकारची वाद्य वाजतायत, सडा सुगंधी वातावरण, सुगंधी फुलाने सगळीकडे झाड नगरी सजवलेली आहे. तर अशा रीतीनं राजा उग्रसेन जो आहे, मथुरेचा राजा, यदुवंशांचा राजा, यांच्या सहित सर्वांनी फार असा सुंदर उत्सव साजरा केला. जरासंध कृष्णाचा विजय झाला, जरासंधाचा पराजय झाला म्हणून. त्यानंतर जरासंध 17 वेळा लाखो सैन्य घेऊन भगवंताकडे पुन्हा मथुरेवरती आक्रमण करण्यासाठी आला. तर भगवंतांनी त्याला मारलं नाही, कारण भगवंताचा उद्देश काय होता, जे राक्षसी लोक आहेत, हा जरासंध स्वतः भगवंताला त्यांच्याकडे जायची गरज नाही, जरासंध सगळ्याकडच्या लोकांना गोळा करून इकडे आणतोय. जरासंधाला मारत नाही भगवंताने, 17 वेळा भगवंतांनी जरासंधाला नाही मारलं, त्याला पराजित केलं, पुन्हा पराजित व्हायचा, पुन्हा जायचा, पुन्हा सैन्य गोळा करून घेऊन यायचं. तर भगवंताला एका ठिकाणी बघून सगळं कार्य साध्य केलं, सगळ्या जगातले सगळे जे राक्षस होते हे जरासंधाने गोळा करून आणले आणि भगवंत त्याला ठार करायचे. तर 17 वेळा असं झाल्यानंतर 18व्या वेळेला ज्यावेळेला जरासंध मथुरेवरती आक्रमण करायला तयार होता, तर त्यावेळेला दुसरा एक राक्षस सामर्थ्यवान राजा कालयवन, याला गर्गमुनींचा शाप होता, त्यामुळे तो यदुराजांचा वैरी बनला. तर ह्या कालयवनाने नारद मुनीला प्रश्न केला, कारण ह्याची इच्छा होती या जगामध्ये सगळ्यात प्रबळ कोण आहे त्याच्याशी मला युद्ध करायचं आहे. तर नारद मुनीला प्रश्न विचारला, या जगामध्ये सगळ्यात प्रबळ कोण आहे, तर नारद मुनी कोणाचं नाव सांगणार, हिरण्यकशिपूचं सांगणार का, नाही सांगणार. त्याने कोणा सांगितलं, श्रीकृष्ण हे जे यदुकुल मध्ये जन्म घेतलेले जे आहेत तेच सगळ्यात प्रभावी आहेत आणि प्रबळ आहेत. आणि कालयवन हा ज्यावेळेला आला मथुरा नगरीवर आक्रमण केला, त्यावेळेला त्यांनी बघितलं की जरासंधही आक्रमण करतोय. आता कृष्ण आणि बलराम जे दोघही मथुरेमध्ये आहेत, एकीकडे जरासंधाचं सैन्य आहे, दुसरीकडे कालयवनाचं सैन्य आहे, आणि ह्याच्यामध्ये कृष्ण आणि बलराम आहेत. आणि कालयवन हा मथुरेवरती ज्यावेळेला आक्रमण करायला आला, तर कृष्णाने ज्यावेळेला पाहिलं की आता कोणाशी युद्ध करावं, जरासंधाशी करावं का कालयवनाशी करावं, तर कृष्णाने विचार केला की याच्यापेक्षा आपलं सर्वात महत्वाचं कार्य काय आहे, मथुरावासियांना वाचवणं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, रात्र ज्यावेळेला झाली त्या एका रात्रीत विश्वकर्माला आज्ञा दिली की द्वारकेमध्ये समुद्रामध्ये एक मोठा तट निर्माण कर, एक असा मोठा तट किल्ला निर्माण कर की त्या किल्ल्यामध्ये सगळे मथुरावासी स्थलांतरित करतील. तर असं समुद्रात 96 चौरस मैल असं विस्तार असलेली अतिशय भक्कम भिंत बांधली. आणि कृष्ण आणि बलरामांनी एका क्षणामध्ये सगळ्या मथुरीवासियांना आपल्या मायेनं द्वारकेमध्ये आणलं झोपेतच. मग किती चमत्कारी आहेत भगवान श्रीकृष्ण, झोपेमधनं एका ठिकाणावरनं दुसरी ठिकाणी, आणि उठल्यानंतर मथुरावासी बघतात तर तटच तट सगळीकडे की द्वारका द्वारका द्वारका, द्वार कुठे आहे, द्वारकाचा अर्थ द्वार कुठे आहे, सगळीकडे मोठी भिंत दिसायला लागली, द्वारका द्वारका, कारण मथुरेला द्वारका नाही द्वार नाही आहे. तरी उठल्यानंतर सगळे मथुरावासी बघताय द्वार द्वार कुठे नाही, सगळीकडे मोठ्या मोठ्या भिंती, द्वारका द्वारका, म्हणून द्वारकेचं नाव जे आहे द्वारका, द्वार दरवाजे कुठे आहे. तर भगवंतांनी ही अशी सुंदर अशी नगरी बांधली, याचं अतिशय सुंदर वर्णन श्रीमद भागवत मध्ये केलेलं आहे. त्या नगरातले सर्व रस्ते जे आहेत असे वाकडे तिकडे नव्हते, अगदी लयबद्ध रस्ते सोन्यानी माणकानी भरलेले, आणि दोन्ही बाजूला झाडं होती, कुठेही पोल्युशन नव्हतं, गाड्या जात नव्हत्या, सगळीकडे रथ जात होते, अनेक प्रकारच्या पुष्करणी होत्या, अनेक प्रकारची निरनिराळ्या रंगाचे पक्षी त्या द्वारकेमध्ये फिरत होते, विहार करत होते. आणि अशी जी द्वारका नगरी समुद्रामध्ये त्यांनी उभा केली पाण्यावरती, हे कसं शक्य आहे, पाण्यावरती एवढी समुद्र नगरी उभा केली कसं काय शक्य आहे. तर प्रभुपाद सांगतात की काय शक्य नाही, एवढे ग्रह हवेमध्ये उभा केलेत भगवंताने, तर भगवंताला द्वारका पाण्यावरती उभे करणं का कठीण आहे, जे चारी बाजूनी पाणी. तर अशी हे भगवंताची अगाध शक्ती, या त्याच्यामध्ये अनेक कल्पवृक्ष होती, विहार रस्ते उद्याने सुंदर असं द्वारका नगरी बनवली, अनेक गोपुरं पण होती, त्यांचे गोपुरांचे कलश जे आहेत हे सुवर्णाने माखलेले होते, आणि प्रत्येक अनेक महाल बांधले होते, आणि प्रत्येक महालामध्ये सोन्या चांद्यांच्या भांड्यातून धनधान्य साठवलेलं होतं, आजसारख्या प्लॅस्टिकच्या डब्यातनं नव्हे किंवा अल्युमिनियमच्या नव्हे, सोन्या चांदीच्या मोठमोठ्या भांड्यातनं. किती हा ऐश्वर्य आहे आपल्या भारतामध्ये, किती श्रीमंत होता, सोन्या चांद्यांच्या भांड्यामध्ये धनधान्य सगळं जमा करून ठेवलेलं आहे, एकत्र करून ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक घरामध्ये यदुवंशीयांचे इष्टदेव विष्णू यांचं मूर्ती आहे, स्थापन केलेली आहे. तर ह्या ज्यावेळेला श्रीकृष्णांनी अशी मोठी नगरी स्थापन केली, तर इतर देवदेवतांनाही वाटलं की आपणही काहीतरी, हा आता कुणी नवीन घर बांधलं, त्या नवीन घर बांधल्यानंतर काय करतात, त्याचे मित्र त्याचे नातेवाईक त्याला घरात लागणाऱ्या नवीन नवीन गोष्टी देतात. त्यामुळे एवढी मोठी द्वारका नगरी बांधल्यानंतर सगळ्या देवदेवतांना वाटलं की आपणही काहीतरी द्यावं, आणि म्हणून स्वर्गातील प्रसिद्ध पारिजात देवतांनी पाठवला, त्यानंतर सुधर्मा नावाचं सभागृहही तिथं पाठवलं. तर याचं एक वैशिष्ट्य होतं की या सुधर्मा नावाच्या सभेमध्ये गृहामधील सभेमध्ये जो कोणी भाग घेईल त्याला कधीही म्हातारपण प्राप्त होत नव्हतं किंवा त्याचा दुर्बलता त्याला कधीही येत नव्हती. आणि त्याचबरोबर वरुणानं मनाच्या वेगानं धावणारा घोडा पाठवला, भगवंताला दान दिला. तर अशा अनेक भेटी देवदेवताने दिली, ह्या श्रीकृष्णांना पाठवल्या. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की देवदेवतांचं सामर्थ्य हे कुणाकडनं आलेलं आहे, हे स्वतः भगवंताकडनं आलेलं आहे. आणि म्हणून स्वतः देवदेवता सुद्धा हे भगवंताला पुन्हा अर्पण करतायत. तर प्रभुपाद सांगतात की यथाशक्ती जे काही आपल्याला भगवंताने दिलेलं आहे ते आपण भगवंताला दान करावं. या माध्यमातून भगवंताची सेवा आपण करू शकतो. तर देवदेवताने ज्यावेळेस द्वारका नगरी निर्माण केल्यावर त्यावेळेला त्यांनी सगळ्या देवदेवतांनी मदत केली. आता ह्या दोघांनी ठरवलं की आता कालयवनाचा आणि जरासंधांचा पहिला त्यांची काळजी घेऊ आपण. तर कालयवन बाहेर मोठा सैन्य घेऊन उभा होता. तर भगवान श्रीकृष्णांनी बघितलं तर कालयवनने पहिला त्यांच्याकडे आकर्षित झाला कालयवन, कारण ह्या कालयवनने नारदाकडून वर्णन ऐकलं होतं की कृष्ण कसा आहे. नारदाने वर्णन केलं होतं की त्यांच्या छातीवरती एक विशिष्ट रेखा आहे, श्रीवत्स चिन्ह आहे, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे आणि त्यांचे डोळे जे आहेत हे विकसित कमलाप्रमाणे आहेत, सुंदर वदन आहे, स्मितयुक्त चेहरा आहे. आणि असं जे ज्यांना पाहिल्यावरती आनंद प्राप्त होतो असं सुंदर असं भगवंताचं शरीर आहे. तर कालयवन हे पाहिल्यानंतर तोही त्यांच्याकडे आकर्षित झाला भगवान श्रीकृष्णाकडे, परंतु त्या आकर्षण जास्त वेळ राहिलं नाही. द्वेष आतला जो आहे की अरे आपण हल्ला करण्यासाठी आलेलो आहे, आपण विजय प्राप्त करण्यासाठी आलेलो आहे. तर कधी कधी आपण मंदिरमध्ये आल्यानंतर भगवंताकडे आकर्षण आपलं होतं, बाहेर गेल्यानंतर पुन्हा असुरी वृत्ती आपल्यामध्ये येते. तर कालयवन जो आहे हा नारदाकडनं श्रवण केलं, त्याचं प्रत्यक्ष साक्षात पाहतायत. तर त्यांनी पाहिलं कृष्णाला येताना, तर कालयवन सशस्त्र उभा आहे, कृष्ण तर कडे काही शस्त्र नाही आहे. तर कृष्ण चालत 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 येत आहेत, कालयवन शस्त्र घेऊन उभारतोय. ह्या छोटासा पोरगा माझी याला भीती पण नाही वाटत, हा सरळ 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 चालत येतोय. आणि कालयवन शस्त्र घेऊन उभारतोय, पाहतोय पाहतोय, समोरनं जातोय, कृष्ण निघून जातात समोरनं आणि कालयवन पाहतच राहतो, असं नुसतं पाहतच राहतो. मग कालयवन ठरवतो की अरे हा माझ्यावर युद्ध करण्यासाठी आला आहे काय, कशासाठी आला होता, समोरनं माझ्या गेले हा हेतू काय आहे. तर कालयवन भगवंताला पकडण्याच्या दृष्टीने त्यांच्या पाठीमधून पळायला लागला. भगवान चालतायत, कालयवन पळतोय पाठीमागन, पुढे गेले कालयवन पळतोय पळतोय, भगवान पुढे चाललेत, काल पळतोय. कालयवनला वाटतं की आत्ता फक्त एका हाताच्या अंतरावरतीच आहेत, एका हाताच्या अंतरावरतीच आहेत. कालयवन पुढे, भगवान पुढे, कालयवन पाठीमागे. तर प्रभुपाद लिहितात की ज्याची द्वेषभावना आहे त्याला कृष्ण कधीही सापडणार नाहीत, कधीही सापडणार नाहीत. जवळ आल्यासारखे वाटतील पण प्राप्त होणार नाहीत. यशोदा मैया ज्यावेळेला हातात काठी घेऊन भगवंताला मारायला पाठ लागली, कृष्णाला गोपाळाला, त्यावेळेला भगवंतांनी तसंच केलं, पळून गेले. परंतु त्यामधनं यशोदा मैयाचं प्रेम वाढलं. पण कालयवन भगवंताच्या पाठीमागे जात होता तोही पळतच होता भगवंताच्या पाठीमागे, प्रेम नाही वाढलं, द्वेष वाढला. उलट द्वेष वाढला त्याचा. तर भगवान पळत 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 आले, कालयवनला घेऊन आले आणि एका डोंगराच्या पायथ्याशी आले आणि तिथे एका गुहेमध्ये प्रवेश केला. गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे एक व्यक्ती चादर घेऊन झोपले होते. तर भगवंत एका कोपऱ्यामध्ये लपून बसले आणि कालयवन आला. कालयवन आल्यानंतर त्यांनी पाहिलं की अरे कृष्ण मला घाबरून आलाय आणि आता एवढा घाबरलाय की पांघरून घेऊन झोपून टाकलाय याला, एवढा घाबरलाय मला. आणि म्हणून जोराने त्या पांघरून घेऊन घेतलेल्या व्यक्तीवरती लाथ मारली, झोपेतनच उठले आणि कोण होते, मुचुकुंद. उठल्याबरोबर त्यांनी आपल्या नजरेने त्याच्या नजरेतनं ज्वाळा आल्या आणि कालयवन दळून नष्ट झाला. हरे कृष्ण. तर ह्या कालयवनला हा विशेष वर होता. हे कालयवन हा सात्विक वृत्तीचा होता. देवदेवतांचं ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला ह्या कालयवनी मुचकुंदाने देवदेवतांना मदत केली होती. फार दिवस युद्ध चाललं होतं आणि युद्ध झाल्यानंतर मुचकुंद ह्याच्यामुळं देवदेवतांना यश प्राप्त झालं होतं. त्यामुळे देवदेवताने त्याला विचारलं की तुला काय वरदान पाहिजे. तर मुचकुंदाने सांगितलं की आता सेवा करून मी खूप थकलोय, आता मला विश्रांती पाहिजे. तर मला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता मला झोप घ्यायची आहे, अशी झोप मला द्या. आणि जो मला झोपेमध्ये त्रास देईल, मला झोपेतनं उठवेल, तो जळून भस्मसात होईल. असे मुचकुंदा देवाने वर दिला. तर हा मुचकुंद या गुहेमध्ये शांतपणे झोपला होता. तर कालयवन हा आला आणि त्याने लात मारल्यानंतर या कालयवनाचा ज्वाळाने भस्मसात कालयवन झाला. मुचकुंद विचार करतायत की काय झालं काय, एकदम झोपेत ना झाला, माणूस गेला पुढे. तर तिथे कोण उभे आहेत? साक्षात विष्णू. आणि विष्णूला पाहिल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली आणि मुचकुंदाने सांगितलं की असा असा माझा अपराध झालेला आहे वैष्णवांचा, त्यामुळे मला तुम्ही माफ करा. तर भगवान सांगितले की ठीक आहे, पण आता सेवा केलीस माझी, त्यामुळे तुझे सगळे अपराध माफ. तर कोणाचा अपराध जर आपण केला तर त्याची सेवा केल्यानं अपराधाचं निरसन होतं. असं नाही की सकाळी अपराध करा, संध्याकाळी सेवा करा, असं यानं होत नाही. म्हणजे आपली अपराधी भावना त्या सेवेमुळे नष्ट झाली पाहिजे. तर मुचकुंदाने जरी अपराध केला होता वैष्णवांचा, तरी सुद्धा हा भगवंताने त्याच्यावरती कृपा केली, भगवंतांना प्रार्थना केली, त्याने अनेक प्रकारच्या खूप सुंदर असा हा अध्याय आहे. आपण वेळ असेल तर वाचा. मुचकुंदाने खूप सुंदर प्रार्थना केलेली भगवंताची. प्रार्थनेच्या शेवटी मुचकुंद म्हणतो भगवंताला की पुढच्या जन्मी भगवंताला सांगतात की तू वैष्णव घराण्यामध्ये जन्म घेशील आणि माझ्या दिव्य प्रेममय भक्तीमध्ये तू रममाण होशील आणि हेच तुझं एकमेव प्रयोजन असेल. तर असा आशीर्वाद त्याला भगवंतांनी दिला. त्यानंतर भगवान जरासंधाच्या पाठीमागे लागले. पुन्हा कालयवनचा संहार झाला, कालयवन गेला. आता जरासंध हे 23 अक्षयवणी प्रचंड सैन्याशी पुन्हा एकदा आक्रमण केलं. हे 18वं आक्रमण होतं. तर या भगवान श्रीकृष्ण हे त्यावेळेला युद्ध न करताच पळून गेले तिकडनं. तर तिथेही प्रसंग असाच की जरासंध पाठीमागे धावतोय, भगवान पुढे पळतायत. तर त्यामुळे भगवंताचं नाव जे आहे हे रणछोडराय. प्रभुपाद सांगतात की भगवंताचे सहा ऐश्वर्य आहेत. ऐश्वर्यस्य समग्रस्य यशस्य वीर्यस्य श्री ज्ञान वैराग्यस्य वशन्ना भवेती गण. तर वैराग्य हे सुद्धा एक भगवंताचं ऐश्वर आहे. तर या रणछोड लीलेमध्ये जरासंध पाठीमागे लागला तरी भगवंत पळून जात आहेत. तर या भगवंत जरी पळून जात असले तरी त्याच्या पाठीमागे काहीतरी पुढे उद्देश आहे. तर त्या एका उद्देशानं भगवंत पळून जात आहेत. कारण जरासंधाचा वध जो आहे हा भीमाच्या हातून होणार होता आणि म्हणून जरासंधाला भगवंतांनी नाही ठार केलं. कारण भगवंताला जरासंधाने काय समजलं होतं, हे छोटं पोरग आहे. तर भगवंतांनी त्यांनी आपली ताकद दाखवून दिली, त्याच्या सैन्याचा संहार करण्यात आली, पण त्याला नाही ठार केलं. तर भगवंत पळत 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 गेले आणि पळत गेल्यानंतर खूप अंतर चालून आल्यानंतर कृष्ण आणि बलराम दोघांनाही थकल्याचा नक्कल केली. दोघांने असं की जरासंध पाठीमागे आहे. कृष्ण आणि बलराम पुढे जातात पळत पळत. थकल्याचा थोडा त्याने भाव आणला आणि ते प्रवर्षण नावाच्या पर्वतावरती चढले. आणि हे पर्वत जे आहे याचं शिखर नेहमी धुकं याने आच्छादित असतं. तर कृष्ण आणि बलराम अशा उंच पर्वतावरती गेले जे धुक्याने आच्छादित झालेलं आहे. तर जरासंधाने विचार केला की हे तर पर्वत आहे आणि ह्याच्यावरती तरी कृष्ण आणि बलराम दोघंही गेलेले आहेत. त्यामुळं आता ही चांगली यांना मारण्याची संधी आहे. तर तिथे उगी थोडकण्यापेक्षा आपण काय करावं, या संपूर्ण पर्वतालाच आपण आग लावून द्यावी. आणि म्हणून जरासंधाने पर्वताला सगळीकडनं चारी बाजूने तेल ओतलं आणि आग लावून टाकली. तर असं हे संपूर्ण जंगल जे पूर्ण जंगलच्या जंगल आगीमध्ये वणवा पेटलेलं आहे. आणि जरासंध निश्चिंत झाला की कृष्ण आणि बलराम दोघंही आगीमध्ये जळून या शिखरावरती भस्मसात झाले. जरासंध आनंदाने परत जाऊ लागला. परंतु कृष्ण आणि बलराम या अशा सर्वसाधारण व्यक्ती नाही आहेत. त्यांनी त्या पहाडावरनं इतकी खाली उडी मारली, जवळजवळ 88 मैल असे वर्णन केलं, 88 मैल उडी, लांब उडी, उंच उडी. बघा भगवंत, एवढी उडी कोण मारू शकतं का? 88 मैल. आपण 88 इंच 88 फूट सुद्धा जाऊ शकत नाही. 88 मैल पर्वताच्या शिखरावरनं खाली उडी मारली. तर भगवंत जे काही करतात हे अतिशय, त्याची तुलनाही करू शकणार नाही आणि नक्कल तर कोणीच करू शकणार नाही. भगवंताची शक्ती ही अगाध आहे. तर जरासंधाच्या दृष्टीला हे पडले नाहीत आणि समुद्रामध्ये हे त्यांनी उडी घेतली आणि द्वारकानगरीमध्ये पोहोचले. तर द्वारकानगरीमध्ये पोहोचल्यानंतर सर्वप्रथम बलरामांचा विवाह झाला रेवतीशी. रेवती कन्या, रेवत नावाचा राजा त्याच्या मुलीशी. त्यानंतर श्रीकृष्णाने रुक्मिणीबरोबर विवाह केला. तर रुक्मिणी ही विदर्भराज भीष्मक यांची कन्या. तर या भीष्मकाला एकुलती एक मुलगी होती. त्यांना 6 मुलं होती, रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली आणि त्यांची जी बहीण आहे ही रुक्मिणी. ही अतिशय सुंदर रुचिरानना म्हणजे कमळ पुष्पाप्रमाणे दिसणारी अशी अतिशय सुंदर होती. तर ही रुक्मिणी या भीष्मक राजांच्या घरी जे कुंडिनपूर विदर्भामध्ये आहे तिथं नारदमुनी भेट द्यायचे. कारण भीष्मक हे भगवंताचे भक्त आहेत. या नारदमुनी जाईल तिथं काय करतील? नारदमुनी जाईल तिथं कृष्णकथा. तर या कृष्णाच्या कथा ही रुक्मिणी लहानपणापासूनच ऐकत होती. तिचं इतकं आकर्षण झालं की तिचा दुसरीकडे कुठं मन लागेना. तिने पण केला की आपण लग्न केलं तर या कृष्णाचेच करणार. या कृष्णाचं चरित्र ऐकल्यानंतर आपल्याला दुसरीकडे कुठेही आकर्षण राहत नाही, राहू नये. रुक्मिणीवरनं आपण समजू शकतो. तर हे रुक्मिणीकडनं नारदाकडनं कृष्णांच्या ऐश्वर्याचं सगळं त्यांच्या लीला, त्यांचं ऐश्वर, त्यांची शक्ती, त्यांचं सामर्थ्य याबद्दल सर्व वर्णन नारदमुनीने भीष्मक राजाला करता करता रुक्मिणीने ऐकलं. तर ह्यामुळे भीष्मकाने सुद्धा रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णांशीच करण्याचा ठरवला होता. परंतु रुक्मी जो आहे हा रुक्मिणीचा थोरला भाऊ, सर्वांच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह शिशुपाळ बरोबर करण्याचं ठरवलं. तर श्री शिशुपाळ हा कृष्णाचा कट्टर शत्रू, जन्मल्यापासूनच कृष्णाला शिव्या देणे हे त्याचं काम. इतका तो कट्टर शत्रू होता. कृष्ण म्हणले की त्याला असं दात ओठ चावून जितक्या जमतील तेवढ्या 99 पर्यंत. त्याला माहिती होतं 100 दिली तर आपली काय खरं नाही. 99 पर्यंत भगवंत आला ओके ठीक आहे 99 पर्यंत. तर शिशुपाळ असा कट्टर. आणि त्याला ज्यावेळेला रुक्मिणीला कळलं की आमचे वडील आणि सगळे नातेवाईक रुक्मिणीचा विवाह कृष्णाशी जो माझ्या मित्राचा कट्टर शत्रू आहे त्याच्याशी लग्न लावून देत आहेत, तर रुक्मिणीला प्रश्न पडला आता काय करावं. तर रुक्मिणीने भगवंताला एक दूत पाठवण्याचं ठरवलं. तर एका ब्राह्मणाला बोलवलं. तर प्रभुपाद सांगतात की ब्राह्मणाला का बोलवलं, कारण दूत हा विश्वासू असला पाहिजे, विश्वासघातकी नसला पाहिजे. दिलेला जसा निरोप जो आहे जसा आहे तसा दिला पाहिजे. तर ब्राह्मण जसा आहे तसा भगवंताचा निरोप सगळ्यांना देतात, आपलं त्याच्यामध्ये काय घालत नाहीत. प्रवचन भगवंतांनी जे काय सांगितलेलं आहे जसाचा तसा निरोप पाठवतात. म्हणून ब्राह्मणाला निवडलं. इतर लोकांच्यावरती विश्वास ठेवता येत नाही, पण ब्राह्मण हा कधी खोटं बोलत नाही. म्हणजे भगवंताबद्दल तरी ते खोटं कोणाला सांगणार नाही. तुम्ही पटू दे अथवा न पटू दे, तो विष्णूची स्तुती करणार आणि कोणाची नाही करणार. तर अशा ब्राह्मणाची रुक्मिणीने निवड केली आणि त्याने सांगितलं की रुक्मिणीला एक सुंदर असं पत्र दिलं आणि गुप्त संदेश एका पाकिटामध्ये घालून पाकिट दिलं ब्राह्मणाकडे आणि हा गुप्त संदेश घेऊन ब्राह्मणाला द्वारकेमध्ये पाठवलं. आता ब्राह्मण हा ज्यावेळेला द्वारकेच्या वेशी जवळ आला त्यावर तो श्रीकृष्णांना ही वार्ता कळाली, हे एक ब्राह्मण आपल्याला संदेश घेऊन आलेला आहे. तर त्या ब्राह्मणाला त्यांनी आतमध्ये बोलवलं आणि स्वतः कृष्णाने त्याला हात धरून सुवर्ण सिंहासनावरती बसवलं. आणि ब्राह्मणाची सेवा कशी करावी हे स्वतः कृष्णाने दाखवून दिलं. दोन वेळा असा प्रसंग येतात, एक सुदामा ब्राह्मण आणि दुसरा रुक्मिणीने पाठवलेला ब्राह्मण. तर भगवंत त्याला स्वतःच्या आसनावरती बसवतायत. सुदामाच्या वेळेला रुक्मिणी होती, इथं रुक्मिणी अजून नाहीये. कृष्ण स्वतः चामर घालतायत, कृष्ण त्याचे चरण धुतायत आणि त्याला प्रसाद देतायत, फळं अर्पण करतायत आणि त्याला झोपण्यासाठी पलंग देतायत आणि त्याची सेवा करतायत. आल्याला असं केलं नाही, काय काय बातमी, हा कशासाठी आलास, आल्याला विचारलं नाही. आल्यानंतर पहिला सेवा केली, सेवा केल्यानंतर कृष्णन मग त्याला विचारतात की प्रिय ब्राह्मण देव, आपले धार्मिक विधिनियम सुखरूप पार पडत असून आपल्याला कशाचा त्रास नाही आहे ना, अशी मला आशा आहे. कारण भगवंताला वाटतं की त्याच्यासाठीच कदाचित आले असतील काहीतरी हा निरोप घेऊन. तर ब्राह्मण हा सांगतो की काही नाही, मी संतुष्ट आहे. तर प्रभुपाद त्याच्यावरती फार मोठं तात्पर्य देत आहेत की एका शब्दामध्ये आपण समजून गेलं पाहिजे की ब्राह्मण सांगतो की मी संतुष्ट आहे. या जगामधला कोण व्यक्ती सांगतो काय मी संतुष्ट आहे म्हणून? कोणी नाही सांगत. आणखी पाहिजेच, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे. फक्त ब्राह्मणच असं म्हणू शकते की मी संतुष्ट आहे, मला काहीही कमी नाही. असा व्यक्ती कोण असू शकतो? तो भगवंतावरती पूर्णपणे अवलंबून आहे, तो संतुष्ट असतो, प्रभुपाद सांगतात. म्हणून ब्राह्मणाने संतुष्ट असलं पाहिजे. कारण इथे ब्राह्मण स्वतः उदाहरण देतो की जो इंद्रपद जरी प्राप्त झालं तरी संतुष्ट होऊ शकणार नाही जीव, कारण इतक्या त्याच्या वासना इच्छा राहतील. तर संतुष्ट राहायचं असेल या जगामध्ये एकच साधा फॉर्म्युला आहे, त्याच्यात समाधान. संतुष्टतेचा एकमेव उपाय, ठेविले अनंते तैसे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आता कसं समजायचं आनंदाने काय दिले आपल्याला ते? कारण आपल्याला किती दिलं तरी आनंद का, आपले दोन्ही हाच असे होत नाहीत, असेच असतात. थँक्यू कृष्णा कधीच नाही आया, आधी आणि येऊ द्या, असे कधीच होत नाहीत. असे ठेवून जे काही आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये सुखी आहे तो जाताना हात असे करून जात नाही, आता मागतानाही हात असेच आणि जातानाही तसेच, जो असा आहे त्याला फक्त भगवंताची कृपा प्राप्त होते आणि तो सगळ्या दुःखातून मुक्त होतो. तर ब्राह्मण सांगतो की जो अग्नि इंद्ररूपत जरी तिला प्राप्त झालं तरी मनुष्य संतुष्ट होऊ शकणार नाही. तर भगवंता तुमची सेवा माझ्याकडे आहे, आणखी काय पाहिजे? तुमची सेवा करण्याची मला रुक्मिणीमुळे संधी मिळालेली आहे, तर मला आणखी कशाची आशा असणार? तुमच्या सेवेमध्येच मला तुझे पायी सर्व सुख आहे, तुझ्या चरणाशी माझं सगळं सुख आहे. तर प्रभुपाद सांगतात की ब्राह्मण हा नित्य संतुष्ट असला पाहिजे. तर ब्राह्मणानं हे गुप्त संदेश आणलाय हे कृष्णाला माहिती होतं, कारण कृष्णाला काय माहिती नाही. तर ताबडतोब त्यांनी सांगितलं की हे सन्माननीय द्विजेवर, ब्राह्मणाला सन्माननीय द्विजेवर अगदी आदरपूर्वक संबोधन करतायत की तुमची हरकत नसेल तर येथे येण्यामागचा तुमचा उद्देश मनमोकळेपणानं माझ्याकडे स्पष्ट करा की तुम्ही कशासाठी इथे आला आहात. मनमोकळेपणानं, कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका न करता तुम्ही तुमचा उद्देश मला सांगा. तर ब्राह्मण म्हणाले, रुक्मिणीचा दूत म्हणून तिचं एक पत्र घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. ते पत्र त्यांनी वाचून दाखवलं. तर आपण पत्र जसं आहे तसं फार लक्ष देऊन ऐका, किती रुक्मिणीने सुंदर वर्णन केलेलं आहे. कोणाला जर प्रेमपत्र लिहायचं असेल तर ह्याच्यातनं शिका. हरे कृष्ण. पण भगवंताची नकल करायला जाऊ नका. भगवंताने किती, रुक्मिणीने किती सुंदर लिहिलेलं आहे. प्रिय श्रीकृष्णा, हे अच्युता त्रिभुवन सुंदर, जो कोणी आपल्या दिव्य रूपाविषयी व लीलाविषयी श्रवण करतो तो केवळ श्रवणाद्वारे आपल्या नामरूप गुणात मग्न होऊन जातो. जे भगवंताची लीला कोण सुनतो त्याला या जगामध्ये प्रेमपत्र लिहायची गरज नाही, कारण एकच प्रेमपत्र लिहू शकतो आपण भगवंताला. तर तो केवळ श्रवणाद्वारे नामरूप गुणात मग्न होऊन जातो. म्हणजे श्रवण हे ह्या जगातलं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. कारण भौतिक जगाची निर्मिती कशी झालेली आहे, सुरुवात कशी झालेली आहे भौतिक जगाची निर्मितीचा, कशामुळे झालेली आहे भौतिक जगाची सुरुवात कशी झालेली आहे? कोणाला माहिती आहे की तिसरा खंड किंवा पाचव्या खंडामध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेवाने एकीकडे वर्णन केलेलं आहे आणि दुसऱ्या ज्यामध्ये भगवंतांनी स्वतः वर्णन केलेलं आहे ब्रह्माला. ब्रह्माने नारदाने एका ठिकाणी सांगितलंय. पाचव्या खंडामध्ये दोन आणि तिसऱ्या खंडामध्ये दोनदा वर्णन येतं. भगवंत सृष्टीची उत्पत्तीचं पहिलं काय होतं? शब्द, तप, शब्दानी झालेली आहे. तर संपूर्ण भौतिक प्रकृती ही शब्दामुळे निर्माण झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत. बाहेर पडण्यासाठी पण काय आहे? शब्दच. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंताविषयी जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला मोकळं करतात. भगवंताविषयी जे शब्द नाही आहेत ते शब्द आपल्याला या भौतिक बंधनामध्ये अडकून ठेवतात. तर रुक्मिणी सांगते की जो आपल्या लीलाविषयी श्रवण करतो तो आपल्या गुणामध्ये मग्न होऊन जातो, त्याला त्याच्या भौतिक सुखाचा अंत होतो व तो प्रेमपूर्वक आपल्या स्वरूपाला हृदयात स्थिर करतो. त्याच्या हृदयामध्ये दुसरं काय नाही आहे, त्याच्या हृदयामध्ये काही नाही आहे, फक्त भगवंत आहेत. भगवंताला आपल्या हृदयात स्थिर करतो. आपल्या या अलौकिक प्रेमाच्या माध्यमातून तो आपल्या अंतरहृदयात नेहमी आपलेच दर्शन करतो. बाहेरचं त्याला काही सुंदर वाटत नाही, आतमध्ये भगवंत जे आहेत त्याच्या माध्यमातून त्याला बाहेरचं सगळं सुंदर दिसतं. भगवंताच्या माध्यमातून सौंदर्य तो पाहतो. अशाच या मार्गाने त्याच्या सर्व कामना फलद्रूप होतात. आपला दर्शन करत असल्यानं त्याच्या कामना सगळ्या फलद्रूप होतात. अशाच प्रकारे मी सुद्धा आपल्याविषयी श्रवण केले होते. मी आपल्या समोर इतक्या उघडपणे माझा भाव स्पष्ट करावा हे निर्लज्जपणाचे आहे, नम्रता आहे. पण श्यामसुंदर, आपण माझ्या हृदयावर अधिकार करून मला मोहित केले आहे, माझा काही उपाय नाही. निश्चितपणे मी एक अल्पवयीन कन्या असल्याने माझ्या चरित्र्याविषयी आपल्याला शंका वाटत असेल. प्रिय मुकुंद, हे पुरुष सिंह तुम्ही तर सर्व मानवात श्रेष्ठ आहात. एखाद्या उंबरट्याबाहेर पाय न दिलेल्या कन्येने किंवा एखाद्या शीलसंपन्न पवित्र स्त्रीने आपल्या बरोबर विवाह करण्याची कामना केल्यास भावगे नाही. रूपात लिहितात की मुलगी लग्नाच्या अगोदर उंबरटा सोडून कुठे जात नाही, ही वैदिक मर्यादा. रुक्मिणीने ती पालन केलेली आहे. पालन काय म्हणते की एखाद्या उंबरट्याबाहेर पाय न दिलेल्या कन्येने किंवा एखाद्या शीलसंपन्न पवित्र स्त्रीने आपल्याबरोबर विवाह करण्याची कामना. म्हणजे कसं, शुद्ध अंतःकरण. विचार करा, या कलियुगामध्ये कुठली मुलगी आपला उंबरटा सोडून बाहेर गेली नाही. म्हणजे वैदिक दृष्टीनं आपण किती पतित आहोत, किती पतित आहोत. आणि भगवद्गीतेमध्ये सांगतात की स्त्री ज्या वेळेला आपलं चारित्र्याचा त्याग करते, सगळा धर्म जो आहे हा नष्ट होतो स्त्रीच्या चरित्रामुळे. भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलं आहे काय, वर्ण जायते वर्णशंकर जायते स्त्री, स्त्रीशु दृष्टांशु जायते वर्णशंकर. स्त्रीचं अधपतन होईल हे अर्जुन एक कारण देतो की मी जर युद्ध केलं तर आमच्या स्त्रिया विधवा होतील आणि त्यांचं अधपतन होईल, म्हणून मला युद्ध करायचं नाहीये. तर स्त्रियांचं अधपतन हे धर्माचं अधपतन. कलियुग पहा, मागे एकीकडे प्रवचन देता मी उदाहरण दिलं होतं, निगडीच्या लोकांनी अजून ऐकलं नसेल, तुमच्या समोर देतो. सत्ययुगामध्ये स्त्रीला पळवून राक्षस सुद्धा सत्ययुगामध्ये स्त्रीला पळवण्याचा विचार सुद्धा करत नाहीत, एवढं शुद्ध आहे सत्ययुग. आपल्याला कुठे कथा ऐकत नाही. त्रेतायुगामध्ये रावण आहे, रावण सीतेला पळवून नेतो पण काय करत नाही, स्पर्श करतो असं पण काय करत नाही, सीतेचं पवित्र आहे. त्याच्या पुढचं येतं द्वापार युगामध्ये, स्त्रीची अभ्रू जाते हे द्रौपदी, परंतु बाकी सगळे भीष्म कृतवर्मा पांडव निर्लज्जेने मान खाली घालतायत द्रौपदीची, लाज वाटते द्रौपदीची लाज जाते आहे. कलियुगामध्ये बाप स्त्रीला हात लावला, द्रौपदीचं वस्त्रहरण केलं गेलं तरी मानेनं लाज. कलियुगामध्ये स्त्री स्वतः कपडे काढते आणि नवरा आणि भाऊ हात टाळ्या वाजवतात. मिस सुंदरी, स्वप्न सुंदरी, भारत सुंदरी, विश्व सुंदरी हे कलियुगाचं दुर्दैव आहे. स्वतः अंगावरचे कपडे उतरवते आणि सगळे नवऱ्यासहित टाळ्या वाजवतात. हे कलियुगाचं किती अधपतन झालेलं आहे पहा, स्त्रीचं अधपतनावर आपण ठरू शकतो. तर भाऊ जो पती आणि वडील यांचं रक्षण करायचं मुलीचं, ते स्वतः टाळ्या वाजवतात. हा माझी मुलगी किती सुंदर आहे, सगळं जग वाखाणणं करत आहे आणि याच्यामध्ये अभिमान वाटतो त्याच्यामध्ये लोकांमध्ये. तर हे किती अधोगतीचं लक्षण आहे कलियुग. तर रुक्मिणी ही उंबरट्या बाहेर पण गेली नाही लग्न व्हायच्या अगोदर. आणि अशा स्त्रीनं आपल्या बरोबर लग्न करायची इच्छा केली तर काय वावगं नाही आहे. कोणीही पवित्र कामिनी किंवा कन्या आपल्या अपूर्व स्वभावावर, ज्ञानावर, ऐश्वर्यावर व अधिकारावर मोहित होऊन आपल्या बरोबर विवाहाची निश्चितच इच्छा करेल. कारण भगवंताचं ऐश्वर जे कोणी ऐकलेलं आहे ते त्यांच्याकडे निश्चितच आकर्षित होतील. प्रिय प्रभो, मी माझे जीवन आपल्या चरणकमलावर अर्पण करीत आहे. मी आपणालाच माझे नियोजित पती म्हणून स्वीकारले आहे, म्हणून कृपया आपणही माझा आपली पत्नी म्हणून स्वीकार करावा. हे कमलनयन, हे समर्था, आता मी आपलीच झाले आहे. जर सिंहाचे भक्ष कोल्ह्याने पळवले तर ते हास्यास्पद ठरेल, त्याकरता माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे. कृपा करून शिशुपाल व तत्सम इतर राजाकडून माझे हरण होण्यापूर्वी ताबडतोब आपण माझा स्वीकार करावा. तर प्रियनाथ, मी जर पूर्वजन्मी मग ती पुण्यकर्म्यांचं सगळं लिस्ट देते की पुण्य ही केली असतील तर आपण इथं येऊन माझं पाणीग्रहण करावं. त्यामुळे शिशुपाळ व त्यांचे साथी यांचा मला स्पर्शही होणार नाही. पत्नी ही केवळ आपल्या पतीचा स्पर्श याचीच अपेक्षा करते, इतर कुणाचाही नाही. तर रुक्मिणी म्हणते की मला कोणाचाही स्पर्श नाही, फक्त तुमचा स्पर्श हवा आहे. कृष्णाला पती म्हणून निवडलेला आहे. तर रुक्मिणीचा विवाह जो आहे हा भीष्मकाने आपणच अगोदरच ठरवला होता. तर असं पत्र वाचल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने ठरवलं की आपण रुक्मिणीला या प्रसंगातून बाहेर काढलं पाहिजे. भगवंतांची इच्छा होती, भगवंता रुक्मिणीबद्दल भगवंतांनी ऐकलं होतं. तर हा संदेश ऐकून भगवंत फार संतुष्ट झाले आणि त्यांनी ब्राह्मण देवांना पाठवलं की हे ब्राह्मण देव, त्यांना सांगितलं की तू हा निरोप दे की रुक्मिणीने माझ्याबरोबर विवाह करण्यास उत्सुक आहे. हे ऐकून मलाही फार आनंद झाला, हे कृष्ण सांगतायत की मलाही फार आनंद झाला कारण मीही रुक्मिणी बरोबर विवाह करण्यास उत्सुक आहे. माझे मन नेहमीच भीष्मक कन्येचा विचार करत असते, कधी कधी तर तिचा विचार करता करता रात्रभर मला झोपही नाही लागत. कृष्ण सांगतात, एखाद्या सामान्य माणसासारखे कृष्ण बोलतायत की रात्रभर मी रुक्मिणीचाच विचार करत असतो, कधी कधी मला तिचा विचार करताना झोपही नाही लागत. तर तिचा विवाह शिशुपाळ बरोबर ठरवला आहे हे मला माहिती आहे. या सर्व राजांना धडा देण्याचा योग्य निश्चय मी केलेला आहे आणि मी या राक्षसीन राजामधून सहजपणे रुक्मिणीला उचलून आणेल. तर असं आश्वासन ब्राह्मणाकडून रुक्मिणीला पाठवतात. नंतर रुक्मिणीचा विवाहाची तिथी कळाल्यामुळे श्रीकृष्ण आपला रथामधून विदर्भ देशात जाण्यास तयार होतात. तर हे जे अंतर आहे हे जवळजवळ प्रभुपाद सांगतात की द्वारकेपासून विदर्भ कौंडिल्यपुरे जवळजवळ 1000 मैलाचं अंतर आहे. आपल्या रथामधून भगवंत केवळ एका रात्रीमध्ये पार करतात. तर सर्वांची लग्नाची तयारी चाललेली आहे. भीष्मक राजा सगळ्यांचं स्वागत करतायत. तर तिथे कृष्ण आणि बलरामी येतात, त्यांचंही स्वागत करतात, त्यांना राहण्यासाठी जागा देतात, प्रसादाची व्यवस्था करतात. त्याचप्रमाणे सगळ्यांचा तिथं शिशुपाळचे वडील दामघोष सुद्धा आलेले आहेत. गोपाल वर्णन करतात, दाम म्हणजे दम म्हणजे काबूत करणे, घोष म्हणजे प्रसिद्ध. तर शिशुपालचे वडील प्रजेला आपल्या नेहमी काबूमध्ये ठेवण्यामध्ये प्रसिद्ध होते म्हणून त्यांचं नाव दामघोष. पूर्वीच्या लोकांची जी नावं आहेत ही त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वानुसार असायची. आजकालची नावं फक्त नावालाच आहेत. मराठीमध्ये म्हण आहे की नाव सोनुबाई हाती कतल्याचा वाळा. की आजची नावं जी आहेत ती सगळी नावापुरतीच आहेत. तर पूर्वी दामघोष या कृष्णाचं नाव आहे, कृष्ण म्हणजे सर्वांना आकर्षित करणारा. तर गोपाल म्हणजे गायींचं पालन करणारा. तर हल्लीची नावं जी आहेत आता नावापुरतीच राहिलेली आहेत, पण दामघोष म्हणजे सगळ्यांना आपल्या काबूमध्ये ठेवत असे. जसं ध्रुव म्हणजे काय की दृढ निश्चय, भीष्म म्हणजे कठीण व्रत घेणारा किंवा कठीण प्रतिज्ञा घेणारा भीष्म. तर त्याच्या त्याच्या नावाप्रमाणे. तर दामघोष आणि सगळे ज्यावेळेला वराडी मंडळ सगळं आलं, त्यात जरासंध पण होता, दंतवक्र, पौंड्रक, विदुरथ असे जरासंधाचे मित्र या दामघोषाबरोबर या लग्नासाठी आले. तर दामघोषाला संशय होता की श्रीकृष्ण आणि बलराम इकडे आले, कृष्ण जिथं जाईल तिथं गोंधळ घालतो. अगदी यशोदेच्या घरामध्ये असे ना का, कंसाच्या महालात असे ना का, नाहीतर द्वारकेला असे ना का, कुठं जाईल तिथं कृष्ण गोंधळ घालतो. या दामघोषला थोडं होतं म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सांगून लक्ष ठेवा कृष्णाकडे, कधी सांगता येत नाही. आणि रुक्मिणींनी पत्र पाठवलेलं आहे असं जरी गुप्त संदेश पाठवला होता तरी थोडी काय कुठलीही स्त्रियांच्याकडनं बातमी राहत नाही, ती लीक होतेच कुठे ना कुठे तरी. तर रुक्मिणीनं पाठवलेलं पत्र थोडं लीक झालं, पेपर तसे लीक होतात, आता कसे कळतात ते कोणालाच कळत नाही. असं रुक्मिणीनी पाठवलेलं पत्र जे आहे ते पण थोडं सगळ्यांना कळालं, असं थोडा वास लागला सगळ्यांना की कृष्णाला रुक्मिणींनी पत्र पाठवलेलं आहे, प्रेम पत्र पाठवलं, त्यामुळे कृष्ण आले. हा सगळेजण सावधात राहा. पण रुक्मिणी चा विवाह ची व्यवस्था झालेली आहे त्यावेळेला. रुक्मिणीला मात्र तोपर्यंत, कारण पूर्वीचे विधी जे आहेत, आता असं नाही की जा रजिस्टर मध्ये 2 मिनिटं सही करा आणि वा लग्न झालं, असं नाही. पूर्वीचे प्रभुपाद सांगतात की लग्न 1-1 महिनाभर चालायची, तर लग्नाची तयारी चालू आहे. हा रुक्मिणीला वाटते की अजून का कृष्ण आले नाहीत, अजून का आले नाहीत. 2 दिवसावरती लग्न आलं तरी तिच्या मनामध्ये की काय संशय आला की काय कृष्ण माझ्यावरती प्रसन्न नाहीत का, माझं पत्र ब्राह्मणाने बरोबर सांगितलं नाही का, किंवा मी दुर्गा पूजा करते किंवा मी इतर देवदेवतांची पूजा करते म्हणून कृष्ण माझ्यावरती प्रसन्न नाही आहेत का. अनेक प्रकारचे संशय रुक्मिणीच्या मनामध्ये येऊ लागले. तर रुक्मिणीनी जी दुर्गा पूजा, रुक्मिणी जी आहे घरची पूजा करण्यासाठी गेली, तर रुक्मिणीची दुर्गा पूजा आहे जशी कात्यायनी देवीची पूजा केली गोपींनी तशी ही पूजा आहे. तर हरे कृष्ण, रुक्मिणीच्या मनामध्ये अनेक प्रकारचे असे संशय निर्माण व्हायला लागले. तर त्यावेळेला प्रभुपाद सांगतात की भगवंत आपल्या भक्तांची अशी परीक्षा घेतात. द्रौपदीची पण कशी परीक्षा घेतली भगवंताने. आपण आता 10 वर्ष जप करायला अजून का भगवंत प्रसन्न आहेत माझ्यावरती आपल्याला प्रश्न पडतो. रुक्मिणी हरण करण्यासाठी ताबडतोब भगवंत नाही आले, परीक्षा घेतली तिची, खूप परीक्षा घेतली. तर अशी तिच्या मनामध्ये संशय असा मनामध्ये तिच्या, तर तिने विचार मनाला सांत्वन करण्याचं विचार करू लागली आणि तिच्या खाली डोळे करून तिच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. अश्रू अनावर झाले तिला, त्यामुळे तिने नेत्र वर केले आणि तिला कृष्ण दिसला. डोळ्याच्या कोपऱ्यापासून कृष्ण दिसला आणि तिच्या डाव्या डोळ्याची पापणी फडफडू लागली, डावी भुजा उडू लागली, ती पापणी उडायला लागली, तर इतर अवयवही स्फुरित होऊ लागले. असे अवयवांचं स्फुरण झाड लागतं हे शुभ आहे. तर असे चिन्ह पाहिल्यानंतर रुक्मिणीला समोर भगवान श्रीकृष्ण दिसले आणि श्रीकृष्ण ईश्वर सर्वभूतानां हृदय तिष्ठती अर्जुन, तर सगळ्यांच्या हृदयातली गोष्ट समजतात, रुक्मिणीच्या हृदयातली का नाही समजणार. रुक्मिणीची आतुरता तिने समजली. आपण आलेल्या बातमी समजावी म्हणून वास्तविक कृष्णाने पहिला ब्राह्मणाला पुढे पाठवलं होतं. तिच्यावरून रुक्मिणीला थोडासा धीर आला होता की ब्राह्मण मी जो दूध पाठवलेला आहे तो निरोप घेऊन आले, कृष्ण येत आहेत. त्यामुळे ब्राह्मणाला पहिला पाठवलं तर रुक्मिणीला कल्पना होतीच, पण आता कृष्ण पाहिल्यानंतर भगवंताने भीष्मकाने त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर थोर व्यक्ती म्हणून भीष्मक पुढे होणारे श्वसूर म्हणून कृष्णाने त्यांनाही आदर सत्कार केला, त्यांनाही प्रणाम केला. त्यांनी अतिशय सुंदर अशा बागेमध्ये मोठ्या महालामध्ये यांचं राहण्याची व्यवस्था वगैरे केली, खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तर शेवटच्या दिवशी ज्याला लग्न मंडपामध्ये जाणार द्रौपदी, त्याला कृष्ण आणि बलराम तिथे उपस्थित आहेत, तरीही रुक्मिणीला घेऊन जायसाठी आले नाहीत. ती सर्व आपल्या मैत्रिणींच्या बरोबर गात गात ब्राह्मण वैदिक मंत्र उच्चारण करत ते दुर्गा मंदिराला जात आहेत. तर दुर्गा मंदिरामध्ये ज्यावेळेला रुक्मिणी जाते आहे, सगळे राजे जे तिथे जमा झालेले आहेत, त्याला ते शिशुपाळ आनंद झाला, होणारी माझी पत्नी, आणि तिचं सौंदर्य पाहून राजे मूर्छितहून जमिनीवरती पडायचे. सौंदर्याचं वर्णन रुक्मिणी इतकी सुंदर होती की हे सगळे, जरी तिचं लग्न शिशुपालची ठरलं होतं तर शिशुपाल तर बेहोश झालाच, पण इतर राजकुमार जे तिला बघितले ते सुद्धा बेहोशहून खाली पडायचे, इतकी रुक्मिणी सुंदर होती. तर ही रुक्मिणी ज्यावेळेला जात होती, अनेक वाद्यांचा स्वर, अनेक फुलांच्या माळा, चंदन गंध सगळीकडे स्वर पसरलेला आहे, अशा स्तोत्र ब्राह्मणांची स्तुती करतायत, मोठा प्रचंड आवाज होतोय आणि रुक्मिणी तिथे जाऊन पूजा करते. रुक्मिणीला पाहण्यासाठी आलेले सगळे लोक आनंदित आहेत. तर ह्या वेळेला तिचं वय सांगतात की केवळ 13 किंवा 14 वर्षाचं असेल. तर कृष्ण आपल्या रथावरती आरूढ होतात आणि रथ जवळ घेतात आणि तिच्या कमरेवरती हात घालून रुक्मिणीला रथामध्ये घेऊन पसार होतात सगळ्यांच्या समोर. जरासंध पाहतोय की ए कसं काय शक्य आहे, कृष्ण कोणत्याही विरोधाशिवाय आमच्यामधनं रुक्मिणीला उचलून चाललाय. आमचा पराक्रम शौर्य धनुर्विद्या माती मोल आहे. हे प्रिय राजानो पहा, या घटनेला आपल्या कीर्तीला कलंक लागण्याची वेळ आली आहे. सिंहाचा वाटा कोल्ह्याने पळवला. रे पाठभाई म्हणेपर्यंत कृष्ण भगवान की जय. तर रुक्मिणीला असं पळवून घेऊन जाणं, जरासंध आधी राजाला सहन झालं नाही, शिशुपाळालाही सहन झालं नाही, पण काय करणार, पळवून तर घेऊन गेलेले आहेत. तर त्यांच्या पाठीमागे हल्ला केला. या हल्ल्यानंतर बलरामाने सगळ्यांना पाहिलं की अरे कृष्णाला, कृष्णाही रुक्मिणी बरोबर आहे, आपण याचा हल्ला करू. बलरामाने सगळ्यांना पाठीमागे त्यांचं दमन केलं आणि रुक्मिणीने हे लग्न ठरवलं होतं. आणि त्यानंतर रुक्मी म्हणाले की हा माझा अपमान आहे आणि जोपर्यंत मी माझ्या बहिणीला रुक्मिणीला परत आणून तिचा विवाह शिशुपाल बरोबर करत नाही तोपर्यंत मी कुंडीना विदर्भ राज्यात परत येणार नाही. म्हणून रुक्मी हा भगवंताच्या पाठीमागे लागला. मग तिथे गेल्यानंतर रुक्मी आल्यानंतर तिथं भगवंताने त्याच्याकडे पाहिलं, नेस्तनाभूत केलं. त्याला काय वेळ लागला नाही जास्त बलरामाने भगवंताने. मग रुक्मिणी बलरामाने त्याला बांधून आणलं, पाशामध्ये बांधून भगवंतासमोर उपस्थित केलं की ह्याला काय द्यायची शिक्षा द्या. तर रुक्मिणी बहीण आहे, काय झालं तरी भाऊ कसा का असे ना. हा तिच्यामध्ये हृदयात स्त्री सुलभ रूपात लिहितात की हृदय तिचं कोमल हृदय, त्यामुळे ती रुक्मिणी रडायला लागली. तर भगवंताला प्रश्न पडला, इकडे तर बायको आहे तिचा भाऊ, हा तर अपराधी आहे, तर काय करावं. रुक्मिणी भगवंताकडे प्रार्थना करू लागली की हे हा याला अभयदान द्या, की याची चूक तुम्ही ध्यानात घ्या. तर भगवंतानी त्याला काय केलं, त्याची न्यू एज हजामत केली. न्यू एज हजामत म्हणजे काय, की थोडे केस काढले, थोडे ठेवले, थोडे केस काढले. हल्ली फॅशन आहे ते. परंतु त्याचा असा अपमान केला रुक्मिणीचा. तर बलराम सांगतात की रुक्मिणीला शांत करतायत की तुझ्या भावाला श्रीकृष्णाने कुरूप बनवले म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. प्रत्येकाला आपल्या कर्माची चांगली वाईट फळं ही भोगावीच लागतात. रुक्मिणी तुला तुझीच इच्छा होती की भगवंतांनी तुला घेऊन जावं, त्याप्रमाणे करताना रुक्मी आला, तर त्याचा त्याला भगवंतांनी ठार मारू शकले असते त्यांच्या, पण तसं नाही केलं. कारण अपमान म्हणजेच मृत्यू आहे. तर आणि असं केल्याबद्दल बलरामी थोडे कृष्णावरती रागावले, असं रे काय झालं तरी तुझा नातेवाईक आहे तो, हा त्याला असं अपमान करणं योग्य नव्हे. तर त्यालाही जरी नातेवाईकाने मृत्यूदंड देण्यासारखी अक्षम्य चूक केली तरी त्याला क्षमा केली पाहिजे. कारण बलराम सांगतात की अशा नातेवाईकांना जेव्हा आपली चूक कळते तो विचारच त्यांना मरणप्राय वाटतो. कलियुग इतकं भयानक आहे की स्वतःच कधी चूक वाटत नाही, त्यामुळे विचार मरणप्राय वाटणे शक्यच नाही. पाक की बलराम सांगतायत की कुणी एखादी चूक केली त्याला दंड द्यायचा नाही, कारण त्याला माहिती आहे की चूक केली, तर त्याचा तो विचारानंच तो हा मृत्यूदंडासारखा आहे. तर कलियुग इतकी दुर्दैवी आहे की आपल्याला कधी चूक वाटतच नाही, उलट आपल्याला अभिमान वाटतो आपण काय करतो त्याचा. तर त्यामुळे मरणप्राय असं आपल्याला कधी वाचणार अशी वेदना कधीच होणार नाही. तो विचारच त्याला मरणप्राय वाटू लागतो म्हणून त्याचा वध करण्याची आवश्यकता नाही. ते खास करून कलियुगामध्ये आहे की असे जर दोषी लोकांना जर वध करायचा ठरला तर कोणाचा वध करणार. त्यामुळे भगवंतावरती अधीन आपण. तर श्री बलराम म्हणाले की आपला कोण आहे, मित्र कोण आहे, शत्रू कोण आहे, हे सगळं ध्येयात्मभावावर. आता कोणाला सांगताय ते बलराम? हे कृष्णाला. हे कृष्णाचा ध्येयात्मभावावरती विचार करू नकोस. बलराम प्रवचन देत आहेत. तर कृष्ण सांगतात मी काय नाही केलं, मग त्याचा ह्याचा फक्त मी अपमान केलेला आहे. तर असा रुक्मीविषयी त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली होती त्याचा परिणाम उलटाच झाला की तो त्याचा रुक्मिणीचा सुद्धा पराभव झाला. तर ह्या रुक्मिणीला रथामध्ये बसवून भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये येत आहेत. तर श्रीकृष्णाची ही पहिली राणी. अजूनही सात राण्यांचं लग्न बाकी आहे. कोणाकोणाची तयारी आहे बसण्याची? जरा जोराने म्हणा. मी काय तेवढं चांगलं प्रवचन नाही करत पण मला उत्साह आहे तुम्हाला सांगण्याचा. काहीतरी जायचं पुढच्या लग्नाला? एका लग्नामध्ये नमला नाहीत ना. काय भेट वगैरे घेऊन जायची गरज नाही. फक्त लक्ष ठेवा. इतर ठिकाणी लक्ष देऊ नका. कृष्णाला आवडत नाही आपल्याला लग्नाला येऊन दुसरीकडे लक्ष दिलेलं. रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण रथामध्ये बसून द्वारकेमध्ये आले. पहिलीच राणी आहे कृष्णाची, त्यामुळे द्वारकेमध्ये सगळीकडे आनंद पसरलेला आहे. गुड्या उभारलेल्या आहेत, तोरणं उभारलेली आहेत. कृष्णाबरोबर जे काही होतं हा उत्सवच आहे. जन्म असो, कुणाला डाक्टरला ठारण असो, लग्न असो, भगवंताच्या भक्ताला एक कारण पाहिजे फक्त. आणि कृष्ण काय ना काय कारण देत असतात. तर आज रुक्मिणीला घेऊन आले. सगळीकडे मोठे मोठे वृक्ष, फळदारी वृक्ष जे आहेत हे सुद्धा नम्रतेने भगवंताच्या चरणाला, जसं द्वारकेचं वर्णन येतं. रुक्मिणी आली, पहिली राजकन्या आहे, त्यामुळे सगळं वर्णन होत आहे. सगळ्या ठिकाणी सगळ्या राजांचे प्रतिनिधी आहेत तिथं. धृतराष्ट्र आहेत, पांडव आहेत, द्रुपद आहेत, सगळे आहेत. तर हे या अशा प्रकारचं अतिशय सुंदर रीतीनं रुक्मिणीचं विवाह द्वारकेमध्ये पुन्हा, कारण ही पळवून आणलेली आहेत, लग्न नाही झालं, त्यामुळे पुन्हा शुभमंगल सावधान म्हणत नाही. मंगल जे लग्न जे आहे, विवाह जो आहे रुक्मिणीचा तिथं होतो. त्यानंतर पुढच्या अध्यायामध्ये प्रद्युम्नाचा रुक्मिणीला पुत्र झालेला आहे. त्याच्यानंतर जे आहे हा सत्यभामा आणि जंबवती या दोन कन्यांचा विवाह कसा झाला याचं वर्णन आलेलं आहे या भागवत मध्ये. श्री कृष्ण भगवान की, थोडं कीर्तन करूया. गोविंदा गोविंदा गोपाला गोपाला, गोविंदा गोविंदा गोपाला गोपाला, गोविंदा गोविंदा गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोविंदा गोविंदा, गोपाला गोपाला गोविंदा गोविंदा, गोविंद जय जय गोपाल जय जय, 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 हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
तर द्वारका नगरीमध्ये सत्रजित नावाचा राजा होता आणि हा सूर्यदेवाचा अनन्य भक्त होता। त्या सूर्यदेवाना प्रसन्न होऊन त्याला प्रसाद म्हणून त्याच्यावरती कृपा म्हणून एक मणी भेट दिला होता, त्याचं नाव आहे समंतक मणी। तर हा समंतक मणी आपल्या गळ्यामध्ये घालून सत्रजित सगळीकडे मिरवत होता। तर हा मणी इतका प्रभावी होता की सूर्यासमान त्याचं तेज होतं। तर कुठलीही गोष्ट मिळाली की आपल्याला मिरवावसारखे वाटते, कुठे सगळ्यांना नवीन कपडे, नवीन गाडी, नवीन स्कूटर, नवीन काही बायको सगळ्यांना दाखवावीसारखे वाटते, सगळीकडे फिरतो आपण। तर या श्यामंतक मणी हा सत्रजितला प्राप्त झाला। काय ते विशेष म्हणजे जे दुसऱ्याकडे नाही ते आपल्याकडे आहे, लोक दाखवायला वाटतं, लोकांना आवडतं, लोकांना आपण जर गेलो त्यांना बोलवलं घरातला फ्रीज बघायला या, फार दिवस झाले आला नाहीत घरी, घरी आल्यानंतर हा नवीन फ्रीज घेतला, नवीन टीव्ही घेतला। तर आपल्याकडे जे आहे ते दाखवण्याची इच्छा आहे प्रत्येकाला। तर सत्रजित हा या भौतिक जगातला एक व्यक्ती, त्याला सामंतक म्हणी आणि तोही सूर्यदेवाकडनं प्राप्त झालेला, दैदिप्यमान असा। तर हा गळ्यामध्ये घालून द्वारकेमध्ये फिरायचा, भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रजेसमेत कधी निळ्या प्रकारची खेळ करायचे, वार्तालाप करायचे। तर हा सत्रजित हा मणी घालून ज्यावेळेला आला, त्यावेळेला द्वारकेतल्या लोकांना विचार असं वाटलं की सूर्यच भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आलेला आहे। कारण ज्यावेळेला द्वारकामध्ये भगवंत होते त्यावेळेला इंद्र, सूर्य, चंद्र, वरुण सगळ्या देवदेवता, अगदी यम सुद्धा आपली सेवा रजा टाकून द्वारकेला भेटायला यायचे भगवान श्रीकृष्णांना। तर ह्या द्वारकेतल्या लोकांना असं वाटलं की हा सूर्यदेवच आलेला आहे। तर भगवंत त्यावेळेला बुद्धिबळ खेळत होते चेस। तर निरोप घेऊन एक व्यक्ती आला की आपल्याला भेटायला सूर्यदेव आलेले आहेत। तर भगवंतांनी त्यांना सांगितलं की जो तुम्ही सूर्यदेव समजून त्याचं वर्णन करता तो सूर्य वगैरे नाहीये, हा सत्रजित राजा आहे, तो फक्त आपला ऐश्वर दाखवण्यासाठी आलेला आहे। कृष्णालाही ऐश्वर दाखवल्यासारखं वाटतं त्याला, विचार करा। द्वारका द्वारकेचं ऐश्वर्य जे आहे याची तुलना जगामध्ये कुठेही करता येत नाही, कशाचीही करता येत नाही। सुखदेव गोस्वामी भागवतने सांगतात की अशी ही द्वारका नगरी ज्याचं ऐश्वर एवढं आहे की रावणाची लंका सुद्धा त्याच्यापुढे काही नाही, भगवंताचे प्रत्यक्ष महाल। तर या नगरीमध्ये स्वतःच ऐश्वर दाखवण्यासाठी सामंत मणी घेऊन सत्रजित आला। जे काही काही लोकांना कृष्णाचं आकर्षण, कृष्ण माहिती आहे तरी पण स्वतःचं आकर्षण निर्माण करण्यासाठी, स्वतःचा प्रभाव दाखवण्यासाठी आपण नटून सजून थडजून येतो, कृष्णाला संतुष्ट करण्यासाठी नाही, इतरांना आकर्षित करण्यासाठी। त्यावेळेला सत्रजितची बुद्धी भगवंताला ताबडतोब ओळखतात की हा मणी जी आहे ही राजकीय मालमत्ता आहे, हा वैदिक संस्कृतीनुसार आपलं काही नाही, ही राजाची मालमत्ता आहे, पर्यायानं ही भगवंताची मालमत्ता आहे। त्यामुळे कोणीही काही गोष्ट असेल तर त्याचा हक्क त्याच्यावरती कोणाचा आहे, हा केवळ भगवंताचा आहे। तर वास्तविक सामंतक म्हणी हा जरी सूर्यदेवाने दिला असला तरी राजा म्हणून त्याचा अधिकार कोणावरती आहे, उग्रसेनचा, कारण उग्रसेन ते राजा आहेत। तर कृष्ण सांगतो की हा सूर्यदेव वगैरे काय नाहीये, हा आहे सत्रजित आहे। तर सत्रजित जो आहे हा या भौतिक वस्तू या मण्यामध्ये उन्मत्त झाला होता। तर त्यांनी काय केलं, हा जो मणी आहे एका मंदिरामध्ये त्याची स्थापना केली आणि त्याचीच पूजा सुरू केली, आणि भगवंताला द्वारकेमध्ये भगवंत जिथे आहेत त्यांना विसरून गेला आणि मण्याची पूजा सुरू केली। आता त्यांनी का अशी का त्यांनी उपासना सुरू केली, कारण त्या मण्यामध्ये फार मोठी शक्ती होती। कारण दररोज तो मणी प्रपद वर्णन करतात की ज्याचं वर्णन सुवर्ण जे आहे हे भारामध्ये मोजलं जातं, आजकालसारखे तोळ्यामध्ये किंवा भारामध्ये किलोमध्ये। तर एक भार म्हणजे 16 पाऊंड सोन्याबरोबर आणि असा 80 पाऊंडाचा एक मणी होतो. तर हा मणी जो आहे सामंतक मणी दररोज 170 पाऊंड सोनं निर्माण करायचं, दररोज 170 पाऊंड सोनं. आणि याचं या सत्रजितला अतिशय फार अभिमान होता की त्याला फार माझ्याकडे फार मोठी अशी गोष्ट आहे, 170 पाऊंड सोनं निर्माण करतो. आणि एवढंच नव्हे, या जगाच्या कुठल्याही भागात या मण्याची जिथं पूजा होते तिथं कुठल्या प्रकारचं दुष्काळाचं भय नाही, एवढंच काय तिथं महामारी इत्यादी सारख्या अशुभ घटनाही तिथं निर्माण होत नाही, तेवढी हे सामंतकपणे प्रभाव होता. तर या ह्याच्यावरती सत्रजितची फार मोठी आसक्ती जडली. तर भगवंतांनी त्यांना सांगितलं की उग्रसेनला हा मणी तू दे. तर प्रभुपाद वर्णन करतात, सुखदेव गोस्वामी सुद्धा वर्णन करतात की ज्या व्यक्तीला दररोज 170 पाऊंड सोनं मिळायला लागलं त्यावेळेला कृष्ण भावनेची त्याला किंमत काय असणार, त्याला कृष्ण भावनेची किंमत राहिली नाही. त्यामुळे कृष्ण स्वतः सांगतायत की हा मणी तू उग्रसेनला दे, तरी सुद्धा या सामंतक मणी, कारण त्याला वाटलं की कृष्णाच्या आज्ञेपेक्षा या सामंतक मणी फार महत्वाचा आहे, तर त्यांनी तो मणी देण्यासाठी नकार दिला. तर जी गोष्ट कृष्णाची आपल्याकडे ठेवून घेतो आपलं त्याच्यातनं काही भलं होत नाही, आणि सत्रजितचंही झालं नाही. सत्रजित याचा धाकटा भाऊ होता, त्याचं नाव प्रसेन. तर हा प्रसेन आपलं वैभव दाखवण्यासाठी त्यालाही वाटलं की आपण हे गळ्यात घालून फिरावं. हा गळ्यामध्ये तो सेवंतक मणी घालून फिरायला लागला. फिरता फिरता रस्ता चुकून जंगलामध्ये गेला. तर जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला वाटलं की आता जंगलातनं पार केल्यानंतर पुन्हा नगर येईल, म्हणजे जंगलातनं जात असताना तर एका बलाढ्य सिंहानं त्याच्यावरती हल्ला केला, हरिबोल केला त्याचा, त्याला गिळंकूट केलं आणि तो सामंतक मणी जो आहे दोघांनी, त्याचा घोडा आणि प्रसेन या दोघांनी ठार केलं. तर हा मणी घेऊन तो सिंह आपल्या गुहेकडे निघून गेला. तर जांबवान, रामायणातला जांबवान वृक्षराज हा अजूनही आहे. तर या लीलेमध्ये तो त्या गुहेमध्ये त्यांनी पाहिला की हा सिंहाकडे हा मणी आहे, तर सिंहाला मणी घेऊन काय करायचं आहे, आणि त्याला पण काय विशेष नाही, हे माझ्या पोराला चांगलं खेळणं आहे म्हणून गोटी गोटी म्हणून खेळण्यासाठी तो आणला. आणि जांबवानने आपल्या पोराला गोटी खेळण्यासाठी दिला, तर हा पोरगा गोटी खेळत बसला. परंतु इथे प्रसेन आपला भाऊ सामंतक मणी घेऊन जंगलामध्ये गेलाय, परत नाही आला, म्हणून सत्रजित हा अस्वस्थ झाला. त्याला आपली एखादी महत्वाची आसक्तीची गोष्ट जर आपल्याकडे निघून गेली तर आपल्याविषयी फार आसक्ती असेल तर त्याचं चिंतन चालू राहतो. हरे कृष्णा, कथेकडे लक्ष द्या. तर या सत्रजित मनामध्ये तर्क करू लागला की हा कृष्णाने मणी मागितला होता, तर प्रसेन हा जंगलामध्ये गेलाय, वनामध्ये गेलाय, त्या मणी कदाचित कृष्ण ह्यानेच घेतला असेल, कृष्णानेच त्याला ठार मारला असणार. तर अशी नुसतं तो विचारच नाही केला, नुसता विचारच राहत नाही, जे विचार ज्याला करतो विचारच राहत नाही. त्याने अशी इंटरनेटवरती न्यूज पाठवून दिली, सगळीकडे ही पसरली बातमी, द्वारकेमध्ये पसरली आणि शेवटी कृष्णाकडे पण आली ही बातमी. कृष्ण ही सामंतक म्हणे तुम्हीच घेतलाय असं सत्रजित म्हणतो. कृष्णाला आश्चर्य वाटलं, अरे सत्रजित संशय माझ्यावरती, पण अर्थात संशय घेण्याची काय गरज आहे, कृष्णाचंच आहे, संशय घ्यायचं काय, घेतलं तर घेतलं काय फरक पडणार आहे, पण असा संशय. म्हणून कृष्णाने काय ठरवलं की हे आवडलं नाही त्यांना, आणि म्हणून स्वतः कृष्णाने सामंतक म्हणे शोधण्याचा निश्चय केला आणि ते काही थोड्या सैन्य घेऊन ते ज्यावेळेला जंगलामध्ये आले त्यावेळेला तो वृक्षराज म्हणजे जांबवानी मारलेला सिंहही त्यांना पाहिला, घोडाही त्यांनी बघितला, पण तिथे मणी दिसला नाही। तर मणी कुठे गेला? पुन्हा शोधत 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 ते आणखी एका गुहेमध्ये आले आणि त्यांना प्रकाश दिसला की या गुहेतनं प्रकाश येतोय। म्हणून कृष्ण त्या गुहेमध्ये गेले आणि पाहतात तर तो सामंतक म्हणा गुढे कळतय जांबवानचा मुलगा गुढ्याप्रमाणे खेळतोय। तर कृष्ण यांनी पाहिलं आणि तो तिथेच उभे राहिले। उभे राहिल्यानंतर तिथल्या ज्या स्त्रिया गुहेमध्ये जांबवानच्या ज्या होत्या त्यांनी जोरात ओढणं सुरू केलं, कोणतरी अनोळखी व्यक्ती आलेला आहे, अनोळखी व्यक्ती आलेला आहे। जोरात आक्रोश सुरू करायला केला, कारण त्याने ओळखलं नाही कृष्ण। अरे बोल, अरे लग्नाला आलाय तो, लग्नात उठून जाऊ नको। तर कृष्ण त्याला ओळखलं नाही हा जांबवान। तर जांबवान आतमध्ये गुहेमध्ये होते, झाडाला स्त्रिया ओरडायला लागल्या, जांबवान पती एकदम त्याला असं वाटलं अरे कोण स्त्रिया आक्रोश करतात म्हणजे काहीतरी व्हेरी सिरियस मॅटर, एकदम काहीतरी एकदम जबरदस्त कारण असलं पाहिजे। आणि आले आले ताबडतोब त्यांनी राग एवढा झाला त्यांनी सरळ शस्त्राने कृष्णावरती हल्ला सुरू केला आणि युद्ध सुरू केलं। कृष्णाकडे तलवारी होती त्यावेळेला, तर इतकं एकमेकावरती झडप घातली। तर प्रभुपाद सांगतात की राग हा केव्हाही वाईट, राग असेल तर कृष्णही समोर असला तरी आपल्याला दिसत नाही, जरी राग आला कृष्ण किंवा त्याचा भक्तही आपल्याला समोर दिसणार नाही, म्हणून राग अतिशय वाईट। त्रिविधम नरके दस्य द्वारम नाशानम आत्मनम काम क्रोधस तथा लोभस तस्मात एतम त्रयम त्रजेत। भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेवर सांगतात की हा जो काम क्रोध तथा लोभ, काम क्रोध किंवा लोभ या तिन्ही गोष्टी जर आपल्याला अध्यात्मामध्ये भगवत भक्तीमध्ये उन्नती करायची असेल, हे जे आहेत त्रिविधम नरके दस्य, या तिन्ही गोष्टी नरकाला घेऊन जातात। द्वारम नाशानम आत्मनम, हे आत्म्याचं स्वतःचं नाश ह्याच्यामुळे होतो। तर ह्या तस्माद एतत त्रयम त्यजेत, या तिन्ही गोष्टी बुद्धिमान व्यक्तीनं टाळल्या पाहिजेत। तर हा राग आल्यामुळं जांबवान कृष्णाला ओळखू शकत नाही, अर्थात ही कृष्णाची योगमाया पण आहे जांबवानवरती। तर भगवंताला ज्याला युद्ध करायचं असतं तर ते साधे आलतू फालतू मारुती माने बरोबर युद्ध नाही करत सॉरी कोण त्यांचा नातेवाईक नाही ना इकडे, त्या अशा महाराष्ट्र केसरी किंवा पंजाब केसरी हे भगवंत समोर नाही, त्यांना पण ऋषराज केसरी पाहिजे, त्यांना जांबवान ताकदवान तेवढ्याच ताकदीचा। तर भगवंताची इच्छा आहे की त्याच्याबरोबर युद्ध करायची आणि म्हणून भगवंताने त्याला योगमध्ये। तर या एवढं युद्ध त्यांनी केलं, शस्त्रांनी मारलं, नंतर दोघं जण एकमेकावरती झाडं उपटून फेकायला लागले, नंतर मुष्टीयुद्ध झालं। तर 28 दिवस पर्यंत असं रात्रंदिवस हे युद्ध चालू झालं। आता बाहेर उभारलेले द्वारकावासी समजले की कृष्ण गेलेत आत गुहेमध्ये बाहेर आम्हाला थांबा म्हणून सांगून, आणि अजूनही बाहेर नाही आले, 28 दिवस झाले, म्हणून ते सगळे द्वारकेमध्ये परत निघून गेले। द्वारकेमध्ये काय झालं, सगळीकडे हाहाकार पसरला की कृष्ण गेलेत जंगलामध्ये गेलेत। तर इथे आतमध्ये काय झालं की मार खाऊन 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 जांबवांची सगळी हाडं खिळखिळी झाली आणि त्याने त्यांच्या भगवंताला तो मणी आणून दिला। हंबल्ड बाय नेचर, स्वतःहून नाही दिला, मारून मुटकून काढून भगवंताला शेवटी द्यावा लागला। तर प्रभुपाद सांगतात की जी गोष्ट आपण भगवंताला स्वतः म्हणून अर्पण करत नाही ती गोष्ट भगवंत जबरदस्तीनं मारून मुटकून आमच्याकडनं काढूनच घेतात। तर जांबवानची ही कथा वेगळी आहे कारण योगमाया आहे, पण त्याच्याद्वारे आपल्याला हे शिकवत आहेत। तर तत्काळ त्यांना कळून चुकलं की हे श्रीकृष्ण हेच माझे आराध्य दैवत आहेत, माझेच प्रभू रामचंद्र आहेत, ज्याने सागराला भयभीत केलं होतं आणि या सागराने सुद्धा आपला मार्ग काढून दिला. तेच रामचंद्र हे कृष्णरूपाने आता अवतीर्ण झालेले आहेत. तर त्यांनी हा सामंतक म्हणे त्यांच्याकडे परत दिला. एवढंच नव्हे तर त्याबरोबर आपली उपवर कन्या सत्यभामा यालाही तिला हा दान केलं भगवंताला. तर भगवंत सत्यभामा आणि सामंतक या दोघांनाही घेऊन द्वारकेमध्ये आले आणि मणी दिला. आणि मणी दिल्यानंतर सत्य तिथं सत्रजित हा आहे. सत्रजितलाही लाज वाटली की आपण विनाकारण भगवंतावरती संशय घेतला आणि हा मणी जो आहे हा आता आपल्यासमोर आहे. तर सत्रजितलाही भगवंतांनी तो मणी सत्रजितला परत दिला. तर सत्रजितला वाईट वाटलं. सॉरी, पहिली जांबवान याची मुलगी जांबवती, जांबवतीचा विवाह झाला. जांबवानने आपली मुलगी जांबवती दिली, सत्रजितची मुलगी सत्यभामा. तर सत्रजितने आपली मुलगी, आपण जे काही दोषारोप केलेले आहेत, जे काही आपण अपराध केलेले आहेत, त्या अपराधाचं क्षालन म्हणून आपली मुलगी जी आहे सत्यवती सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णाला त्यांनी दान म्हणून दिली लग्न म्हणून. तर या पुन्हा सर्वांना घेऊन द्वारकेमध्ये भगवंत आले, पुन्हा त्यांचं लग्न झालं. तर सत्यभामा ही तरुणी होती. त्यानंतर काही काळ भगवंत हस्तिनापूरमध्ये जातात. या मणी सत्रजिताकडे आला, पण इथेच कहाणी थांबत नाही. कारण जोपर्यंत हा मणी पुन्हा भगवानकडे जात नाही तोपर्यंत स्वतःहून. तर सत्रजित ह्याच्याकडे मुनी आल्यानंतर त्या सत्यभामा या मुलीशी विवाह, त्याच्या मुलीशी विवाह करण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. तर शतधन्वा हाही त्याच्यामध्ये होता. तर शतधन्वानी हा मणी त्याच्याकडनं सत्रजितकडनं प्राप्त करण्यासाठी एक कट रचला. ह्या कटामध्ये अक्रूर सारखा भक्तही सामील झाला होता. तर ह्या कटात सामील झालेल्या लोकांनी शतधन्वाला उत्तेजन दिलं आणि तो एका रात्रीमध्ये सत्रजितच्या वाड्यामध्ये हा शतधन्वा प्रविष्ट झाला. वाड्यामध्ये आला, झोपेत असलेल्या शतधन्वाला त्याला तलवारीने त्याची कत्तल केली, ठार केलं. तर त्यावेळेला सत्यभामा ही तिथेच होती, पण कृष्ण हस्तिनापूरला गेले होते. तर सत्यभामा सत्रजितचा वध झालाय, सत्रजित मृतदेह पडलेला आहे, पण त्याची विल्हेवाट लावता लावण्याची इच्छा नाही आहे. कारण सत्यभामाची इच्छा आहे की कृष्ण यावेत आणि शतधन्वाचा पहिला त्याचा परिहार करावा, त्याला ठार करावं आणि मग हे जे सत्रजितचं मेलेलं प्रेत जे आहे शरीर त्याची आपण विल्हेवाट लावी. म्हणून त्यांनी एका तेलामध्ये घालून तो देह ठेवला अनेक दिवस कृष्ण परत येईपर्यंत. आणि त्या ज्यावेळेला कृष्णाला हे आल्यानंतर समजलं, तर कृष्णाने शतधन्वा याच्याबरोबर युद्ध केलं. तर हा शतधन्वा घोड्यावरती बसला, पळत 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 गेला, कारण त्याचा सैन्याचा पूर्ण नाश केला भगवंताने. शतधन्व्याचा घोडा थकला आणि नंतर सुदर्शन चक्राने शतधन्वाचा भगवंतांनी वध केला आणि मग टाळला झालं होतं काय हा शतधन्वा भगवंत पाठीमागे लागलेत म्हणून पहिला कृतवर्माकडे गेला की जोही कटामध्ये सामील होता कृतवर्माला सांगितलं की हे कृतवर्मा कृष्ण माझ्या पाठीमागे लागलेत आणि ते म्हणून हा मणीचा तू सांभाळ कर तर कृतवर्मान सांगितलं की अरे कृष्ण ते पाठीमागे लागले ते बलवान आहेत बलिष्ठ आहेत त्यांच्याशी कोणी युद्ध करू शकत नाही त्यांना तो मणी देऊन टाक त्यांनी ऐकलं नाही मग ते घेऊन पुन्हा अक्रूरकडे आले अक्रूरालाही ते सांगितलं की अक्रूराने त्याला आश्रय देण्याचा नकारलं पण अक्रूरने तो मणी ठेवून घेतला की मी ठेवून घेतो त्यांचा उद्देश काय होता ते शेवटी भगवंताला द्यायचं पण शतधन्वाने हा मणी अक्रूरकडे ठेवलेला आहे हे कृष्णाला माहित नाही योगमायेनं तर कृष्ण शतधन्वाच्या पाठीमागे लागतात त्याचे घोडे थकतात नंतर शतधन्वा थकतो त्यांना पळतात तीव्रगतीने पळतो त्याच्या पाठीमागे कृष्ण आणि बलराम तेही शतधन्वा पायी पळतोय म्हणून कृष्ण आणि बलराम दोघंही आपलाही रथ पाठीमागे ठेवतात त्याच्या पाठीमागे पायी पळतात म्हणजे जसाच तसं त्याचे असं नाही हे रथामध्ये पळाले तर कृष्ण पुढे जातात आणि तर शतधन्वा जो आहे हा पळून पळून थकतो शेवटी सुदर्शन चक्र याने त्याचा संहार करतात शतधन्वाचा आणि नंतर त्याचे कपडे पाहतात कपड्यामध्ये मणी दिसत नाही म्हणत बलराम सांगतात की अरे उगीच याला ठार मारलं आपण गेला आणि मणी पण नाही म्हणून दोघंही पुन्हा द्वारकेमध्ये येतात द्वारकेमध्ये आल्यानंतर अक्रूर सर्व काही वार्ता सांगतो काय झालं आणि मणी परत देतो तर या कथेवरनं प्रभुपाद सांगतात की आपल्याकडे हे काहीतरी भगवंतांनी दिलेलं आहे तर सामंतक मणी म्हणून सरका आपण त्याचा उपयोग करू नये आपल्याला जे काही दिलंय आपलं म्हणून समजलं तर पहा इथं किती लोकांचा वध झाला किती युद्ध झाले किती जणांना मारामारी असं पैसा जो आहे आपला म्हणून आपण करतो पण त्यामुळे पैसा आपल्या राहतच नाही त्याच्यामुळे कितीतरी वेद भाव वैर सगळं काही निर्माण होतं तर भगवंतांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे सत्रजित सारखं किंवा शतधन्वासारखं आपलं म्हणून आपल्याकडे ठेवून घेण्याचा प्रयत्न करू नये भगवंताचं आहे म्हणून भगवंताला ते अर्पण करायला शिकलं पाहिजे तर या अध्यायाचं फलस्वरूप किंवा फल म्हणतात या अध्याय वाचल्यानंतर शुकदेव गोस्वामी सांगतात की ही शमंतक म्हणण्याची कथा अतिशय महत्वपूर्ण आहे जो कोणी ही शमंतक म्हणण्याची कथा श्रवण करतो किंवा तिचे वर्णन करतो अथवा तिचे केवळ स्मरण करतो त्याचा कलंक नष्ट होतो त्याची सर्व पाप कर्मातून मुक्तता होऊन तो परमशांती भगवत प्रेम प्राप्त करतो तरी शमंतक म्हणे याची कथा आपण ऐकली बोलली किंवा नुसती स्मरण जरी केलं त्याची ही फलश्रुती आहे की आपल्याकडची जे कलंक आहेत हे सगळे पाप जे आहे सगळी धुवून जातात आणि भगवत प्रेम आपल्या अंतकरणामध्ये उत्पन्न होतं तर असा या रुक्मिणी जांबवती आणि सत्यभामा तीन लग्न झाली अजून किती आहेत नाही पाच आहेत आणि नंतर 16,000 आहेत पण 16,000 लग्नासाठी आपल्याला 16,000 कथा नाही आहे एकच कथा आहे श्री कृष्ण भगवान की तर भगवान श्री कृष्ण कुठे गेले होते ज्यावेळेला सगळं सत्यभामा प्रकरण जाळला हस्तिनापूरला गेले होते तर हस्तिनापूरला गेल्यानंतर तिकडनं परत आल्यानंतर हस्तिनापूरला काय झालं यावेळेत हस्तिनापूरमध्ये पण काही घटना घडल्या तर हस्तिनापूरमध्ये ज्यावेळेला भगवंतांनी भेट दिली ही भेट कशामुळे दिली भक्तावरील आपल्या स्नेहामुळे कारण त्याला पांडवांच्यावरती संकट आलं होतं धृतराष्ट्र दुर्योधन आणि शकुनी यांनी लाक्षागृहामध्ये कुंतीसहित पांडवांना जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि भगवंताच्या कृपेमुळे योजनेमुळे ते वाचले तर या प्रसंगानंतर भगवान श्रीकृष्ण त्या पांडवांना भेटण्यासाठी जातात कारण दुःखद प्रसंगातून बाहेर आलेले आहेत तर हा प्रसंग यावेळेला भगवंत प्रभुपाद सांगतात की स्वतःहून भक्तावरील प्रेम म्हणून स्वतःहून ते भेटण्यासाठी तिथं पांडवांना भेटण्यासाठी गेले आणि भेटल्याला गेल्यानंतर त्यांनी काय केलं पहा की जरी कृष्ण जरी प्रत्यक्ष भगवंत आहेत परंतु कसं सर्व एटिकेट जे आहेत विधी नियम जे आहेत समाजाचे ते पाळत आहेत. भगवंत ज्यावेळेला त्यांनी प्रत्येकाला आनंद आलिंगन दिलं आनंदानं आणि त्यांच्या स्पर्शानं पांडव ताबडतोब भौतिक प्रदूषणापासून त्याच्या त्रासातून मुक्त झाले आणि आध्यात्मिक सुखाने त्यांच्या मुखावर हास्य चमकू लागले. जो भगवंताची किंवा वैष्णवांच्या मिठीमध्ये आलिंगनामध्ये येतो त्याला काय परिणाम होतो? भौतिक प्रदूषण त्याचा त्रास दूर जातो आणि आध्यात्मिक सुखानं त्याच्या मुखावरती हास्य उत्पन्न होतं. तर श्रीकृष्णाच्या मुखारविंदाने प्रत्येकजण तृप्त झाला. तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान असूनही सामान्य मनुष्याप्रमाणे ते वागले तर त्यांनी तत्काळ युधिष्ठिर आणि भीम यांच्या चरणांना स्पर्श केला. कृष्ण भगवंत आहेत, भक्त आहेत युधिष्ठिर आणि भीम, परंतु या अवतारामध्ये मोठे बंधू आहेत म्हणून मोठ्यांना काय केलं पाहिजे? त्यांच्या चरणांचा स्पर्श केला. भीमांच्या आणि युधिष्ठिराच्या चरणाचा त्यांनी स्पर्श केला. अर्जुन हा समवयस्क मित्र म्हणून त्यांनी अर्जुनाला आलिंगन दिलं. नकुल आणि सहदेव हे वयानं लहान म्हणून त्यांना आदर दाखवण्यासाठी त्यांनीच कृष्णाच्या चरणाचा स्पर्श केला. हा एडिकेट आहे. आपण ज्या आपल्यापेक्षा ज्येष्ठ जे आहेत त्यांच्या चरणांचा स्पर्श करतो. समकालीन आहेत त्यांना आलिंगन आणि जे लहान आहेत आपल्यापेक्षा ते मनाने किंवा ते चरण स्पर्श करतात. ही जी आहे. त्यानंतर श्रीकृष्णांना त्यांनी आसनावरती बसवलं तर त्याच वेळेला द्रौपदीचं लग्न झालेलं आहे. ही नववधू आहे. त्यावेळेला नववधू द्रौपदीची सुद्धा श्रीकृष्णांचं स्वागत करते आणि मोठ्या प्रेमानं असं त्यांचं स्वागत होत आहे. त्याबरोबर झालेले सात्यकी युविदान यांनाही आसन देतात. तर कुंती ही जी आठवण भगवंताला आहे. कुंती समोर भगवंत जातात. कुंती सासरू नयनानं भगवंताचं स्वागत करते आणि प्रार्थना करते की हे कृष्णा तुझ्यामुळे या जीवनामध्ये कितीतरी संकट आली तरी केवळ तुझ्या कृपेमुळेच मी माझ्या पुत्रांसहित अनेक संकटातून तू माझं रक्षण करतोयस. कुंतीदेवी अनेक प्रकारे भगवंताची स्तुती करते आणि अशा रीतीनं भगवान हस्तिनापूरमध्ये थोडा दिवस राहतात. तर एकदा अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विनंती करतात की आपण जगनामध्ये शिकारीसाठी जाऊ. तर अर्जुनाची इच्छा मान्य करण्यासाठी श्रीकृष्ण पांडवांसहित जवळच हस्तिनापूरच्या वनामध्ये शिकारीसाठी गेले. तर प्रभुपाद वर्णन करतात की क्षत्रिय यांना युद्धामध्ये नेम हा महत्वाचा आहे आणि या नेमाची प्रॅक्टिस करण्यासाठी ते शिकारीसाठी जातात. आणि दुसरी गोष्ट शिकार कशासाठी करतात? कारण साधू संत हे जे आध्यात्मिक दृष्टीनं उन्नती करण्यासाठी जे जंगलामध्ये जातात त्यांचाही तिथं निवास असतो. तर यांनाही हिंस्त्र पशुपक्ष्यांचा त्रास होऊ नये म्हणून क्षत्रिय लोक अशा हिंस्त्र पशुपक्ष्यांना दूर ठेवतात. तर त्यासाठी अर्जुन आणि कृष्ण हे वनामध्ये गेले. तर शिकार करता करता अर्जुनाला थकवा आला. त्याला खूप तहान लागली आणि म्हणून कृष्णांबरोबर अर्जुन दोघंही यमुनेच्या तीरावरती गेले. ते जाऊन त्यांनी हातपाय धुतले, तोंड धुतलं, यमुनेचं निर्मळ पाणी प्याले आणि पाणी पिल्यानंतर यमुनेच्या काठावरती एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसले असताना एक सुंदर तरुणी समोरून जाताना त्यांना दिसली. तर श्रीकृष्णाने अर्जुनाला ती तरुणी कोण आहे हे पाठवण्यासाठी पाठवलं. तर अर्जुन त्या तरुणीकडे आला. त्याचं वयस असं शरीराचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर अर्जुन प्रश्न विचार, तुला अशा प्रकारे एकटेच या जंगलामध्ये विहार करताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटतंय, तर तू इथे येण्याचा हेतू काय? तुझा काय हेतू असेल तर मी पण तुला मदत करण्याचा प्रयत्न करीन. तर ती सुंदर मुलगी कोण होती? यमुना कालिंदी. ती अर्जुनाला म्हणाली की महाशय, मी सूर्यदेवाची कन्या आहे आणि श्री विष्णूला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी सध्या तपश्चर्या करीत आहे. तर ते परमपुरुष आहेत असा माझा विश्वास आहे आणि तेच मला अनुरूप असे वर आहेत असं मला वाटतं. तर अशी माझी इच्छा आहे आणि ही इच्छा मी तुझ्याकडे उघड केली आहे. श्री विष्णू याच्याशिवाय मी कुणाला माझा पती म्हणून स्वीकारणार नाही. तर हे माझं ध्येय प्राप्त करण्यासाठी तू मदत करू शकत असतील तर मला मदत कर. तर प्रभुपाद लिहितात की प्रत्यक्षरित्या श्रीकृष्णाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न कधी कधी निष्फळ होतो, परंतु भक्ताच्या माध्यमातून त्यांना प्राप्त केल्याने निश्चितपणे यश प्राप्त होते. तर कालिंदी सरळ कृष्णाकडे जाऊन तिने आपलं मनोगत व्यक्त केलं नाही, अर्जुना म्हणजे भक्तांच्याकडनं ती कृष्णाकडे गेली. तर अर्जुनाला तिने सांगितलं की माझं नाव कालिंदी आहे आणि माझ्या यमुनेच्या पाण्यातच निवास असतो. माझ्या पित्यानं सूर्यदेवानं माझ्याकरता पाण्यातच एक घर निर्माण केलेलं आहे. किती मोठं सायन्स आहे, पाण्यामध्ये पाण्याचं घर. आणखी कुठल्या लिलेमध्ये पाण्यामध्ये पाण्याचं घर आहे सगळ्यांसाठी? पाण्याचे खांब बनवलेले आहेत कालिया मदनमध्ये. हा, सगळ्या नागकन्या कुठे राहत आहेत? या समुद्रामध्ये राहत आहेत. कालिया पाण्याचा महल बनवलेला आहे. तर इथे यमुना हिच्यासाठी सुद्धा सूर्यदेवानी काय पाण्यातच एक महाल बनवून दिलेला आहे. आणि जोपर्यंत श्रीकृष्ण मला पती म्हणून प्राप्त होत नाहीत तोपर्यंत या पाण्यातच राहण्याची मी प्रतिज्ञा केली आहे. तर हे मनोगत जे आहे तरुणीचं, त्या कालिंदीचं, हे अर्जुनाने जसं आहे तसं श्रीकृष्णाला कळवलं. श्रीकृष्ण हे अधिक चर्चा न करता तिला तत्काळ आपल्या पत्नी म्हणून स्वीकार केला, रथावरती बसवलं आणि हस्तिनापूरला आले आणि कालांतरानं द्वारकेला आले. तर असं हे भगवान श्रीकृष्णाचं कितवं लग्न झालं? चौथं, कालिंदी. कृष्ण भगवान की जय. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आता उज्जैन म्हणून जिथं समजलं जातं त्याचं पूर्वीचं नाव होतं अवंतीपूर. या अवंतीपूरमध्ये विंध्य आणि अनुविंध्य असे दोघं जण राजे होते, जे दुर्योजनाच्या अधिपत्याखाली राज्य करत होते. त्यांना मित्रविंदा नावाची एक बहीण होती. मित्रविंदा हे अतिशय सुंदर आणि अतिशय गुणवान अशी बहीण होती त्यांची. ती श्रीकृष्णांच्या एका आत्याची मुलगी होती. अनेक राजकुमार तिच्या स्वयंवरसाठी येणार होते, परंतु रुक्मिणीसारखी तिची ही इच्छा होती की माझंही कृष्णाबरोबरच लग्न व्हावं, मलाही कृष्णही कृष्ण म्हणून पती मिळावेत, अशी जी उत्कट इच्छा होती. आणि म्हणून तिच्या विवाहाच्या वेळी, स्वयंवराच्या वेळी भगवान श्रीकृष्ण तिथे उपस्थित राहिले आणि रुक्मिणीसारखंच मित्रविंदा हिचं पण भगवंतानी अपहरण केलं आणि नंतर तिच्याशी लग्न केलं. तर ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण मित्रविंदाला रथामध्ये घेऊन जात होते त्यावेळेला सगळे राजकुमार हतबल झाले आणि नुसते पाहतच राहिले. तर हे भगवंताचं बळ आहे. आपणही पाहतो भगवंत ज्यावेळेला काही काढून घेऊन जातात आपण काय करू शकतो? नुसतं पाहतच राहतो आणि काय करू शकतो? तर भगवंत असुरी वृत्ती जी आहे की ज्यावेळेला काढून घेऊन जातात असुर हताशपणे पाहत राहतात. म्हणून आपण अगोदर दान केलेलं बरं. त्याच्यानंतर भगवंताने कोशल देशाचा राजकुमारी आहे नग्नजीता, तिच्या वडिलांचं नाव आहे नग्नजीत. तर हा अतिशय वैदिक संस्कारांचं पालन करणारा धार्मिक राजा होता. तर त्यांना सत्या नावाची एक परम सुंदर अशी एक कन्या होती. त्या सत्येचंच नाव आहे नग्नजीता, दोन्ही नावाने ती प्रसिद्ध आहे. तर या नग्नजीत राजाचा उद्देश होता ज्या सत्याचं किंवा नग्नजीताचं लग्न करायचं, पण सर्वसाधारण व्यक्तींशी नाही होणार. तर त्याच्याकडे सात अतिशय बलवान दष्ट पुष्ट असे बैल होते। तर या साती बैलांना जो वेसण घालून नम्र करेल त्यांना आपल्या अधिपत्याकडे आणेल अशाच योग्य वराला नग्नजीता जी आहे ते कन्या वर कन्यादान करण्याला तयार झाले होते। तर अनेक राजा आले, अनेकांनी प्रयत्न केला, परंतु कोण टिकू शकलं नाही। त्यानंतर श्रीकृष्णाला ही बातमी समजली, श्रीकृष्णही आपल्या मुलीला मागणी घालण्यासाठी आलेले आहेत। तर कौशल राजा हा नग्नजीत फार प्रसन्न झाला, आदराने त्याचं स्वागत केलं आणि श्रीकृष्णाने त्याला आपला भावी श्वशुर म्हणून सादर प्रणाम केला, त्याचाही आदर केला। तर साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण कृपा करून आपल्याला प्राप्त करण्यासाठी आलेले आहेत हे ऐकून सत्याला नग्नजीताला अतिशय आनंद झाला। कारण ती अतिशय कठोर व्रतचारण करत होती, ती मनाशी विचार करायला लागली की जर मी माझ्या कोटीनुसार पुण्यकर्म केले असतील आणि सदा सर्व काळ श्रीकृष्णच माझे पती व्हावे म्हणून प्रामाणिकपणे विचार केला असेल तर श्रीकृष्ण माझी दीर्घकाळाची ही इच्छा जी आहे ही पूर्ण करतील। तर ती पूर्ण असं ध्यान करत असताना सेवा भगवंताची करत राहिली। रूपात तातुर्य लिहितात की भगवंताला प्रसन्न करण्याचा केवळ एकमेवच मार्ग आहे तो म्हणजे त्यांची सेवा, अन्य दुसरा कुठलाही मार्ग नाही। तर हे अनेक पाप पुण्यकर्म जे आहेत ही नग्नजीता करत राहिली, सेवा करत राहिली आणि कृष्णाने हे पाहिलं। चैतन्य चैतन्य शिक्षाष्टकामध्ये प्रभुपाद सांगतात इथे की आई नंद तनुज किंकरम पतितम वामिषमे वाम भगव कृपया तव पाद कंकज तिथ धुरी सदृश विचिंतया। की हे कृष्णा, हे नंद तनुजा, माझंही या जगामध्ये काही ना कारणाने पतन झालंय, झालंय हे खरं आहे, कसं झालंय आपल्यालाही माहिती नाही, शोध करायची गरज नाही कारण कोणाला समजणार पण नाही, पतन झालंय एवढं स्वीकार करा। पतितम वा विषमे भवांबुजौ, या अतिशय विषमे दुर्गम परिस्थितीमध्ये आपण पडलेलो आहोत, कृपया तव पाद पंकज की आपल्या चरणाचा एक धूळ म्हणून माझा आपल्या चरणाशी स्वीकार करावा। तर ह्या भावनेमध्ये ही नग्नजीता किंवा सत्या जी आहे ही प्रार्थना करते आहे भगवंताकडे। तर नग्नजीत भगवंताचं स्वागत करतात, त्यांना सांगतात की मी माझी कन्या तुम्हाला देईन पण ह्याच्यासाठी एक अट आहे, हे जे सात बैल आहेत या सात बैलांना तुम्हाला शरण आणावं लागेल। तर नग्नजीत महाराजांची पुढे प्रार्थना केली की हे कृपा करून माझी इच्छा आहे श्रीकृष्णा, कृपा करून ह्या सात बैलांना वेसण घालून नियंत्रणात आणाल तर माझ्या मुलगी जी आहे ही तुमची पती व्हावी म्हणून इच्छा पण करते आहे, तिने निवड पण केलेली आहे, तर हे लग्न मी लावून देईन। तर हे राजाचं शब्द ज्याला ऐकले कृष्णाने त्याच्या मनातला हेतू ओळखला, ताबडतोब त्यांनी सात बैलांच्या बरोबर झुंज करण्यासाठी स्वतःही सात रूपामध्ये विस्तार केला। ही भगवंताची शक्ती आहे। प्रभुपाद सांगतात की ह्याच्यामधनं त्यांना दोन गोष्टी प्रभुपादांना कृष्णाला साध्य करायच्या होत्या। एक, कोणी विचार करेल की कृष्णाच्या अगोदर इतकी लग्न झालेली आहेत, तर कृष्ण सात रूपामध्ये त्यांनी प्रस्तारित केलेलं आहे आणि हे त्याच्यामधलंच एक लग्न आहे, त्याच्यामध्ये कोणी संशय घेऊ नये। दुसरी गोष्ट, हे कृष्णाचं सामर्थ्य आहे की कृष्ण स्वतःला कितीही रूपामध्ये विस्तारित करू शकतो परंतु त्यांचं सामर्थ्य कधीही कमी होत नाही। तर सात बैल झुंज करण्यासाठी कृष्ण सात कृष्ण यांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं आणि सात बैलांना त्यांनी नेस्तनाबूत केलं। एक एक प्रत्येक कृष्णाने एक एक बैल हातामध्ये पकडून त्यांच्या नाकामध्ये वेसण घातली आणि सहजपणे त्यांनी नियंत्रणामध्ये आणलं। तर या सात रूपामध्ये प्रकट झाले आणि ही नग्नजीत राजाची अट मान्य केल्यामुळे नग्नजीता सत्याचा विवाह भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर त्यांनी लावून दिला। सगळीकडे प्रसन्नता. भगवान श्रीकृष्णांना त्यांनी आपली पुत्री अर्पण केली पत्नी म्हणून. त्यांचा विवाह अतिशय थाटामाटात साजरा केला आणि त्यांनी काय म्हणून दान दिलेलं आहे पहा, काय म्हणून हुंडा दिलेला आहे पहा. आजकाल हुंडा चर्चा होते जास्त, पण कृष्णाने जबरदस्ती नाही केली, पण प्रेम म्हणून. प्रभुपाद ही वैदिक पद्धती आहे, प्रेम म्हणून आपल्या मुलीबरोबर दान देतात. तर नग्नजीचा राजाने 10,000 गाई आणि नखशिखांत अलंकृत असलेल्या 3,000 तरुण दासी त्यांनी दिल्या. नखशिखांत सुवर्णाने मढवलेल्या, आता बायकोलाच मढवणं म्हणजे किती खर्चाचं आहे. या दासी 3,000 म्हणजे विचार करा, नग्नजी ते किती किती अलंकार होते तिच्याकडे. तसेच गाई आणि दासी दिल्यावर त्यांनी 9,000 हत्ती व त्याच्या 100 पट रथ म्हणजे 9,00,000 रथ देऊन त्यात भर टाकले. नंतर त्यांनी रथाच्या 100 पट 9 कोटी घोडे आणि घोड्याच्या 100 पट दास दिले. तर एवढं दान या नग्नजीताबरोबर कृष्णाला मिळालं. आता विचार करा, हे सगळं घेऊन भगवान द्वारकेमध्ये एवढं सगळं त्यांच्याकडे आहे. तर या दोघांनाही आपला महान जावई कृष्ण आणि सत्यभामा नग्नजीता सत्या यांना स्वतःच्या हाताने रथावरती बसवलं आणि त्यांना निरोप दिला, स्वतःच्या घरी जाण्याची अनुमती दिली. तर या पुन्हा भगवंतावरती जेव्हा कुठले लग्न करतात, पुन्हा त्यांच्याशी लग्न करणारे इच्छा करणारे भरपूर, तसंच या लग्नामध्ये झालं, सत्याला लग्न करण्याची इच्छा करणारे भरपूर लोक होते. तर तेही लोक श्रीकृष्णावरती त्यांनी हल्ला केला, पण तो श्रीकृष्णाने त्यांचा सगळ्यांचा पराभव केला आणि कृष्ण आपल्या नवविवाहित पत्नीला घेऊन गडगंज हुंड्यासहित मोठ्या थाटानं द्वारका नगरीमध्ये प्रवेश केला. तिथे पुन्हा द्वारकावासियांनी त्यांचं आणखी एकदा लग्न लावलं. श्रीकृष्ण भगवान की. त्यानंतर श्रीकृष्णांच्या वडिलांची आणखी एक बहीण होती, तिचं नाव होतं श्रुतकीर्ती. श्रुतकीर्ती ही श्रीकृष्णांची आत्या, तिची एक कन्या होती, तिचं नाव होतं भद्रा. तर भद्रा ही श्रीकृष्णाचीच विवाह इच्छित करण्यासाठी तिची इच्छा होती, त्यामुळं कुठल्याही प्रकारचं अट न करता नंतीचे लग्न एकदम फटाफट होत आहेत. तुम्ही कंटाळलेलं दिसतंय. सुखदेव गोस्वामीने ओळखलं आता सगळे. एका पॅरेग्राफ मध्ये 3 लग्न झालेली आहेत आतापर्यंत, 3 अध्यायामध्ये 4 लग्न झाले. उरलेली इच्छित असल्यानं तिच्या भावानं म्हणजे भगवान श्रीकृष्णाला कुठल्या प्रकारची अट नाही घातली. श्रीकृष्णाने तिला आपली धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला. त्यानंतर श्रीकृष्णाने मद्रास प्रांताच्या राजाच्या एका मुलीबरोबर विवाह केला, तिचं नाव होतं लक्ष्मणा. तर अशा प्रकारचे हे सगळे लग्न जे आहेत 8 राण्यांच्या बरोबर भगवान श्रीकृष्णाने लग्न केलेलं आहे. श्रीकृष्ण भगवान की जय. त्याच्यानंतर फार मोठी कथा आहे. किती जणांचा उत्साह मावळला, कुणाचं नाही, एकट्यानेच फक्त होय म्हणलं. त्याच्यानंतर भरपूर मोठी कथा आहे आणि अजून आपण कृष्णांच्या मला रोणीकुमारने आज्ञा दिलेली आहे की सगळ्या द्वारकेतल्या लीला सांगा. म्हणजे द्वारकेमध्ये कृष्ण 100 वर्ष जवळजवळ राहिले, आता फक्त 5 वर्ष झाली, 95 वर्ष शिल्लक आहेत अजून. तेवढ्या लीला पण आहेत अजून पुढे. पुस्तकाच्या दृष्टीने विचार केलात एवढं झालं, अजून एवढं शिल्लक आहे. प्रभुपाद एकदा निवृंदावन इथं जन्माष्टमीच्या निमित्तानं कृष्ण पुस्तक वाचत होते. तर दिवसभर भक्तांनी उपास केलेला आहे, प्रभुपाद स्वतः बसलेले आहेत, प्रभुपादांना स्वतःही कृष्ण पुस्तक ऐकण्याची खूप इच्छा. तर प्रभुपाद अगदी कृष्ण लीलेमध्ये रममाण झालेले आहेत. काही भक्त प्रद्युम्न म्हणा किंवा हायग्रीवा हे कथा वाचताय कृष्णाची, तर काही लोक नेहमीप्रमाणे कथा ऐकतायत. कथा ऐकण्याचे अनेक प्रकार आहेत. काही लोक ताड बसलेले आहेत, काही लोक अर्धे ताड झालेले आहेत, काही लोक पूर्णपणे शरण गेलेले आहेत. त्यामुळे प्रभुपाद एक कथा झाल्यानंतर प्रभू कथेनंतर अशा रीतीने कृष्ण पुरुषोत्तम भगवान ग्रंथातील पाच विवाह नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले. प्रभुपाद म्हणायचे श्री कृष्ण भगवान की जय. सगळेजण जागे व्हायचे. आता वाटलं की प्रभुपाद थांबवतील आता. हरे कृष्ण कधी थांबेल. प्रभुपाद म्हणायचे की नेक्स्ट चॅप्टर पुढचा अध्याय वाचा प्रभुपाद. भक्त लोक असं प्रभुपाद प्रत्येक जसा अध्याय वाचले प्रभुपादांची उत्सुकता वाढत गेली. हा आणि बाकी सगळ्यांची उत्सुकता कधी एकदा 12 वाजता रात्री आणि कधी एकदा अभिषेक होतो, कधी एकदा चरणामृत मिळतं आणि कधी एकदा महाप्रसाद होतो. हा तसं आपल्या किती जणांना झालेलं आहे म्हणतच नाही. अरे बोल, तुमचा उत्साह बघून मला पण उत्साह येतो. लाजून म्हणत असाल कदाचित नाही म्हणून. होय कसं म्हणणार, एवढे सगळे लोक भक्त लोक बोलतायत आणि सगळे पाठिंबे ओळून बघतायत कोण हातवर करेल. तर आपण भौमासुराचा शेवटचा वध करू. कारण आपण भौमासुराच्या कथेशी आपला फार मोठा जवळचा संबंध आहे. म्हणून आपण ही भौमासुराची कथा करू. त्यानंतर आपल्या सर्वांना मोकळीक देऊ का आपण काय करायचं आपला पुढचा प्रयोग कार्यक्रम. तर अनेक राजांच्या महालातून 16,000 राजकुमारींना पळवून भौमासुराने आणून आपल्या कैदेमध्ये ठेवलं होतं आपल्या भोग करण्यासाठी. तर हा अतिशय बलवान असा राजा होता. नुसतंच एवढ्या स्त्रियांना आपल्या महालामध्ये नव्हे तर अतिशय बलवान झाल्यामुळं वरुण देवाचं छत्र सिंहासन पण त्यांनी हिसकावून घेतलं होतं. त्यानंतर सगळ्या देवतांची आई देवमाता आदिती हिची कर्णकुंडलही त्यांनी जबरदस्तीनं काढून घेऊन आणली होती. त्यानंतर मेरू पर्वताच्या एका भागावर त्यांनी, ज्याचं नाव मणी पर्वत आहे या नावानं प्रसिद्ध झालेल्या भागावर ताबा मिळवला. आणि हा कुणाचा भाग आहे, इंद्रदेवाचा. तर इंद्रदेव अशी भौमासुराविरुद्ध तक्रार करण्यासाठी द्वारकेला आले. श्रीकृष्णांना त्यांनी इंद्रदेवांनी कथन केलं की कसं हा भौमासुर जो आहे 16,000 स्त्रियांना आपल्या जेलमध्ये कैदेमध्ये ठेवलेला आहे, कसं सगळ्या देवदेवतांचे वस्तू ज्या आहेत त्या अपहरण केलेल्या आहेत. तर याचं वर्णन त्यांनी केलं आणि इंद्र तक्रार ऐकल्यानंतर आता इंद्रा सत्यभामाला त्यांनी आपल्या बरोबर घेतलं आणि प्राग ज्योतिषपूर ही भौमासुराची राजधानी. तर या ठिकाणी जिथं या 16,000 स्त्रिया या भौमासुरानं ठेवल्या होत्या त्या प्राग ज्योतिषपूर शहरामध्ये भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी गेले. परंतु हे काम सोपं नव्हतं. कारण भौमासुर यांनी काय काय केलं होतं पहा, की सर्व बाजूने चारही दिशांना अभेद्य असे तट बांधले होते दगडाचे, मोठे मोठे दुर्ग बांधले होते. त्या दुर्गाभोवती पाण्याचा खंदक होता. अजूनही तुम्ही पूर्वीचे किल्ले बघाल, बेळगावचा किल्ला तुम्ही कधी बघाल, पाण्याचा खंदक आहे. कारण पाणी असेल तर तो दुसरं काही जाऊ शकत नाही तिथे. हा पाण्यात पोहूनच गेलं पाहिजे, दुसरं काही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून पाण्याचा खंदक केला. त्या चारही बाजूने संरक्षण दिलं पाण्याच्या खंदकानं. त्यानंतर त्याच्या विजेच्या तारांची जाळी, विजेचा तारा खांब बसून त्याला विजेचा तारा काटेरी तारा त्याची ताळी बसवली. त्याच्या पलीकडे विषारी वायूंची तटबंदी केली. म्हणजे चारू बाजूने त्याच्या सगळं पाणी, नंतर वायर इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर विषारी वायू, याचा चारही बाजूने त्यांनी वेढा केला. तर अशी तटबंदी. त्याच्यानंतर मुरु नावाचा राक्षस हा आतमध्ये, ज्याला 5 तोंड आहेत, हा त्याच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर भौमासुर, हे भौमासुरापर्यंत पोहोचण्यासाठी एवढं सगळं पार करून कृष्णाला जायला पाहिजे होतं. तर कृष्णाने, आपण कृष्ण ज्याला तिथे आले त्यांनी सहजपणे पाहिलं आणि आपल्या गदेच्या प्रहारानं सगळे दुर्ग जो आहे, भिंत जी आहे, ही नष्ट केली. आणि त्या सारंगपाणी आहे कृष्णाचं नाव, आपल्या धनुष्यानं सगळ्या गदेनं आणि धनुष्यानं भिंती सगळ्या फोडून टाकल्या. तर आपल्या प्रसिद्ध सुदर्शनाने विजेच्या ताऱ्या ज्या आहेत सगळ्या उकडून टाकल्या, जाळून टाकल्या. आणि त्या सुदर्शनाने पाण्याचा खंदक पाणी जे आहे हे सुद्धा शोषून घेतलं, विषारी वायू सुद्धा सुदर्शनामुळे शुद्ध झालं. एक सुदर्शन किती काम करतं भगवंतासाठी, सगळं एका सुदर्शनामुळे सगळं नष्ट झालं. तर एवढं केल्यानंतर मूर राक्षसापर्यंत भगवंत पोचले आणि त्याला तो एवढा निश्चिंत होता की एवढं पार करून कोणी येणं शक्यच नाही, त्यामुळे काय झोपला होता आराम. तर एवढं शक्यच नाही, एवढं पार करून कोण येणार, म्हणून मूर राजा आरामात निश्चिंतपणे झोपला होता. एवढी सगळी जी सिक्युरिटी पेक्षा मोठी सिक्युरिटी आहे, आणि काय पाहिजे, एवढे पंधक करून एवढं सगळं, पहिला शस्त्र सैन्य, त्याच्यानंतर दुर्ग किल्ले, एवढे सगळं आत करून पडेल शक्यच नाही, निश्चिंतपणे झोपला. तर ज्यानी भगवंत जाळला गेले, पांचजन्य वाजवला आणि एकदम झोपेतनं जागा झाला, त्याला पडलं काय तरी पहिला स्वप्न वगैरे पडल्यासारखं, थोडे डोळ्यात पाणी मारलं, पाहतो तर खरंच शंख वाजवतोय, कुठले आवाज येतोय. तर ह्या शंख वाजवल्यानंतर बघण्यासाठी बाहेर आला, कोणात कुठला शंख वाजतोय, तर त्याने कृष्णाला पाहिलं आणि दोघांचं घनघोर युद्ध झालं. या युद्धामध्ये मूर ठार मारला गेला, त्यानंतर त्याचे पुत्र होते ते पुढे आले, ते भगवंतांनी मारले आणि शेवटी भौमासूर आला, आणि भौमासुरालाही शेवटी भगवंतांनी ठार केलं. आता या सगळ्यांना आम्ही तीन वाक्यात ठार केलं, कारण तुम्ही अगोदरच. तर भगवंत भौमासुराच्या ज्या कैदेमध्ये ठेवलेल्या मुली आहेत या सगळ्यांच्याकडे आल्या आणि त्यांनी पाहिलं की या सगळ्या तरुणी जी आहेत त्या भगवंताकडे प्रार्थना करतात की या भौमासुराच्या किल्ल्यामध्ये किंवा त्याच्या राज्यामध्ये त्याच्या घरामध्ये राहिल्यामुळं आमच्याबरोबर आता कोण लग्न करणार. कारण वैदिक संस्कृतीनुसार एकदा मुलीचा हात कोणी धरला तर तिच्यावर कोण लग्न करत नाही, तसा विचार करा आताच्या मुलीबद्दल. तर आम्ही या मुरुराक्षसांच्या ह्याच्यामध्ये राहिलोय आपण, त्यामुळे आमच्याशी कोण लग्न करा, तुम्हीच आमचा स्वीकार करा. आणि म्हणून भगवंताने त्याचा सगळ्या 16 सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला आणि ते घेऊन द्वारकेला आले. तर भगवंताच्या किती बायका आहेत, किती पत्नी आहेत, 16108 मुली होत्या आणि 16108 मुली. आता एवढ्या सगळ्यांशी संसार करायचं का साधं काम नाहीये, आपल्याला माहिती आहे, एक सांभाळताना हा द्वारकानाथ प्रभू. सगळ्यांना अनुभव आहे ना, एक सांभाळताना किती नाके नऊ येतात. आणि ह्या एक एक पत्नीकडनं भगवंताला 10 मुलं झाली. म्हणजे विचार करा, 16108 × 10 किती झाले, गणित तुम्हालाच माहिती आहे. एवढी मुलं भगवंताना, ही नुसती स्वतःचं कुटुंब, एवढं कुटुंब कोणाचं मोठं आहे का, कोणाचंच नाहीये. म्हणून कृष्ण सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. तर एवढं मोठं कुटुंब आणि प्रत्येक राणीसाठी भगवंतांनी एक एक मोठा महाल बांधला, सर्व टीव्ही, फ्रीज, लाईट, सगळं काही, एअर कंडिशन, सगळं काही युक्त. त्यांना कुठली इच्छा परत राहिली नाही त्या राण्यांना, इतका हाल सगळे महाल परिपूर्ण होते. आणि सगळे काहीच इच्छा न राहिल्यानं सगळ्या पत्नीही संतुष्ट होत्या. असं 16000 ठिकाणी, असं नाही की 16000 दिवस झाल्यानंतर राणीला भेटत होते, 16000 राण्यांच्या बरोबर एकाच वेळी कृष्ण राहत होते. कृष्ण भगवान की, हे कृष्ण भगवंताचं सामर्थ्य आहे. एकाच वेळेला नारद मुनी ज्या वेळेला आले त्यांनी पाहिलं की एकीकडे कृष्ण रुक्मिणी बरोबर गप्पा मारत बसलेले आहेत, त्यांना वाटलं की अरे दुसरीकडे गेले तर कृष्ण बुद्धिबळ खेळत बसलेले आहेत, अरे तिसरीकडे गेले तर आर्किटेक्ट करत बसलेले आहेत कृष्ण शहराची रचना किंवा बिल्डिंग कशा बांधायच्या, तिसरीकडे गेले ध्यानस्थ बसलेले आहेत, चौथीकडे गेलं तर आपल्या मुलांशी खेळतायत. असं नारद मुनी दिवसभर भ्रमण केलं तर प्रत्येक ठिकाणी तेच कृष्ण आहेत. तर यावरून प्रभुपाद सांगतात की कृष्ण असं नाही की नारद मुनींच्या पाठीमागे गेले आणि त्यांनी काहीतरी केलं तिकडे, नारद मुनी जिथे गेले तिथे कृष्ण होते. म्हणून 16108 कृष्ण असे त्यांनी विस्तार केला आणि सर्व राण्यांच्या बरोबर अतिशय सुखानं संसार केला. तर हे आहेत श्रीकृष्ण भगवान. तर जे काही कृष्ण भगवान करतात हे सर्व काही अचिंतनीय आहे. आणि म्हणून आपण कुणाला शरण जातो, तो सर्वात शक्तिमान आणि भगवान श्री कृष्ण आपण ह्या सर्व 16108 विवाहामध्ये आपण पाहू शकतो की किती शक्तिमान आहेत आणि त्यांचं कुटुंबही किती शक्तिमान आहे. तर अशा अनेक लीला द्वारकामध्ये भगवान श्री कृष्ण करतायत. आपण आता थोडा ब्रेक घेऊया मध्ये. तुम्हाला कोणाला डोळे धुवायचे असतील, आंघोळ करायची असेल, जप करायचं असेल, आपण सगळं करा. पुढचं कार्यक्रम इथले जे कोणी पदाधिकारी असतील आपल्याला नंतर सांगतील. श्री कृष्ण भगवान की. आपण आणखी एकदा तुकाराम महाराजांचा अभंग म्हणूया का? आवडला सगळ्यांना अभंग? पाठ झाला का? यार काय चारच तर ओळी आहेत. आता होईल.
गोकुळीच्या सुखा
तुकाराम महाराज का भजनकार आहे.
गोकुळीच्या सुखा
रोचण्याचा पहिला म्हणलेला अभंग आला अजून एवढ्या जाडकेमध्ये गेलात नाही का, त्यामुळे गोकुळ विसरला तुम्ही.
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा गुडिया तोरणे गुडिया तोरणे, करीति कथा गाति गाडे, करती कथा गाती गाणे, गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा तुका मने चंदे, तुका मने चंदे, तुका मने चंदे, येणे वेधिले गोविंदे येणे वेधिले गोविंदे गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पारा नाही लेका अंत पारा नाही लेका गोकुळीच्या सुखा गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय हरि कृष्णा 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 हरे 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 रामा राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामा राम राम हरे हरे जय प्रभुपदा जय प्रभुपदा गीता गौर हरि बोल हरि बोल नीता गौर हरि बोल
तर द्वारकेमध्ये अशा प्रकारे आनंद झालेला आहे. मग अशी एक गोष्ट प्रवचनमध्ये सांगितलेली भवनावसराच्या वेळेला की आपलाही या कथेशी संबंध आहे. कोणी विचारलं नाही कसा संबंध आहे तर मीच सांगतो कसा संबंध आहे ते. तर भौमासुर तर ह्या ज्या प्रभुपाद वर्णन करतात ह्या ज्या सर्व स्त्रिया ज्या आहेत आजीव आपण सर्व असहाय्य आहोत. भौमासुराच्या साम्राज्यामध्ये आहोत आपण. तर भौमासुर हा अहंकार मूर म्हणजे मन आणि बाकीचे जे पाच जे आपण पाहिलं दुर्ग जे आहेत ते भूमिर आपो नलो वायू खम म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या सर्वांनी निर्माण केलेलं जे दुर्ग जो आहे भूमी वायू नंतर पाणी आहे नंतर इलेक्ट्रिसिटी म्हणजे आग आहे. तर हे शरीर जे आहे हे सुद्धा अहंकारानं निर्माण केलेला किल्ला आहे. तर यातनं भेदून हा जीव जो आहे हा कसा आहे भौमासुराच्या असहाय्यपणे जीव ज्यामध्ये अडकलेला आहे त्याची सुटका कोण करू शकणार. भौमासुराच्या एवढा प्रचंड सैन्य ताकदीमध्ये असा जीव कोण करू शकणार केवळ बाहेरनंच कृष्णच सुदर्शन चक्राने. आणि म्हणून जसं त्या 16,000 स्त्रियांनी भगवंतावरती हृदयपूर्वक त्यांना आवाहन केलं की तुम्ही इकडे या आणि आम्हाला सोडवा त्या भावनेमध्ये जोपर्यंत आपण भगवंताकडे आवाहन करत नाही किंवा त्यांचं चित्त आकर्षित करून घेत नाही. स्वतःहून जोपर्यंत जे येत नाही तोपर्यंत हा शरीरात भौमासूर जो आहे अहंकाराचा आणि हे शरीर यातनं आपली सुटका होणं शक्य नाही. म्हणून आपल्याला आश्रय कोणाचा घेतला पाहिजे? हरिनामाचा आश्रय. हरिनाम म्हणजे काय आहे की भगवंताकडे आपण प्रार्थना करतोय तुमच्या सेवेमध्ये लावा म्हणजे आपण आपोआप इतर भौमासुराच्या राज्यातनं मुक्त होतो. तर त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी जन्माष्टमीच्या निमित्तानं आपल्याला संधी मिळालेली आहे. जास्तीत जास्त हा काय केलं तुकाराम महाराज काय सांगतात, करी ती कथा गाती गाणे. तर ह्या दोन्ही दिवसामध्ये दोन्हीमध्ये आजचा दिवस घालवायचा आहे. श्री कृष्ण भगवान की, श्रील प्रभुपाद की, हरी बोल. धन्यवाद. कौतुक वाटतं तुमच्यातलं, एक तुमच्यापैकी एकटाही झोपला नाही काय माहिती नाही, तोंडावरती रुमाल आहे त्यामुळे. हरी बोल. हरे कृष्ण.